ॐ अज्ञान्तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुवेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा। तर शेवटचा चौथा दिवस आहे, बघता बघता फास्ट 4 दिवस गेले, माझे फास्ट गेले खूप, कारण काही जबाबदारी असते, मग त्याची तयारी, त्याचे विचार, त्या हिशोबाने फास्ट गेले। आणि तुम्हीही सगळे भक्त उत्सुकतेने उत्साहाने आले। तर आजचा दिवस आहे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन, पण त्याच्या आधी थोडंसं कालच्या विषयापासून आजच्या विषयापर्यंत पोचायचा प्रयत्न करूया। बेसिकली आज कर्म पण नाही, विकर्म पण नाही, अकर्माबद्दल बोलायचं आहे। कारण का पाप आणि पुण्य हे नक्कीच एका प्रकारे फरक आहे। एक वैदिक शास्त्रांच्या आदेशानुसार आहे, पण ते आदेश आहे तो या भौतिक जगतातल्या ज्ञानाबद्दल, या भौतिक जगतात तुम्ही व्यवस्थित कसं जगा ते पुण्य झालं, पण भगवंतांना शरण जे आध्यात्मिक जीवन जे आहे तो वेगळा खंड आहे। त्यामुळे पाप आणि पुण्य एका प्रकारे समान का आहे, फरक खूप आहे, तरी समान का आहे की दोन्हीचं जे नॉलेज आहे ते या भौतिक जगतातलं आहे। दुसरं, पाप पुण्य केल्याने तुम्हाला भरपूर काय काही चांगले रिॲक्शन्स मिळतील, पण ते आपल्याला चांगल्या शारीरिक स्थितींमध्ये पोचवतील या पृथ्वीवर, किंवा इवन स्वर्गलोकात किंवा ब्रह्मलोकापर्यंत। स्वर्गलोकात नक्कीच आयुष्य खूप मोठं असतंय, तिथे म्हातारपण आणि आजारपण जवळजवळ नसतंच, अगदी नगण्य, जन्म आणि मृत्यूच असतो, म्हातारपण आजारपण जवळजवळ नगण्य असतंय। हं, आणि तिथे एका प्रकारे बघा, प्रत्येक देशामध्ये तसे काही काही नियमाचा फरक असतो पृथ्वीवर, संस्कृतीनुसार असेल म्हणा, स्थितीनुसार असेल म्हणा, तसंच प्रत्येक ग्रहावर पण काय योग्य आणि काय योग्य हा फरक असतो, हां, तिथल्या परिस्थितीनुसार असते ते, आणि त्यात काही गैर नाही आहे, हां, प्रत्येक ग्रहावर। त्यामुळे काही वस्तू स्वर्गलोकावर योग्य असतील, ज्या पृथ्वी लोकावर पाप समजल्या जातात, हे आपल्याला कळलं पाहिजे। तर हा विषय झाला, पण प्रश्न काय आहे की पाप आणि पुण्य जरी असेल, आपण स्वर्गलोकात एक तर पृथ्वीवरच चांगलं शरीर मिळेल मनुष्याचं, हां, बुद्धिमान सुंदर सशक्त असं सगळ्या प्रकारचं, किंवा स्वर्गलोकात तिथे नॅचरली सगळे शरीरांमध्ये हे गुण असतातच, स्वर्गलोकात कोणी आजारी नसतंय, सगळे सशक्त असतात, सगळे बेसिकली सुंदरच असतात, हां, या प्रकारे तिथे घाम येत नाही, म्हणजे आता उन्हाळ्यात सांगितलं पाहिजे, आणि घाम आला तरी त्याला दुर्गंध येत नाही, हां, सुगंध असतो, हां, आंब्याच्या इथे आमचे दिनेश किंवा कोण सुशील आले, इथे आंब्याचे थोडेसे बाग, थोडेफार छोटे मोठे का होईना बागवाले आहेत, तर असं सांगितलं की स्वर्गलोकात एक आंबा पडला, हरी बोल, ऐकून घ्या त्यांनी आणि सगळ्यांनी, हां, की तो एवढा असा एक तर रसा गोड असतोच, हां, पण असा तो पडला की एवढा तो मोठा असतो की त्यातनं तो रस व्हायला लागतो, आणि तो रस नुसतं वाहून असा तिथल्या तिथे नाही तर तिथे नदी व्हायला लागते। तर अशा प्रकारे स्वर्गलोक खूप सुंदर आहे, पण तरी पण जन्म आणि मृत्यूचं भय तिथे आहे। हां, तिथे मी म्हटलं दुःखालयम अशाश्वतम, दुःखालयम अशाश्वतम फक्त पृथ्वी नाही आहे, लक्षात घ्या, ब्रह्मांड आहे, तिथे वेगळ्या प्रकारचे दुःख आहेत। अहो, जसं आपण ऐकलं आहे इंद्रांना किंवा देवतांना ॲन्झायटी स्ट्रेस टेन्शन असतं आहे, कसलं की एखादा राक्षस असूर खूप पॉवरफुल बनतोय, बली महाराज वगैरे, ते आमचं राज्य हिरावून घेतील, किंवा एखादे कोण ऋषीमुनी तपस्या करतायत ऋषीमुनींच्या मनात नसेल तरी कधी कधी ह्यांच्या मनात असते की हे तपस्या करून माझं राज्य हिरवून घेतील. कारण का इंद्र बनायला एका वेगळ्या प्रकारची तपस्या करावी लागते. इंद्र बनायला थोडक्यात असं आहे, हां इंद्र बनायचं असेल तुम्हाला तर सांगतो, पण शेवटी जन्ममृत्यू ज्या वेळी तिथे त्यामुळे आपला तो ध्येय नाही. शंभर जन्म आपल्या वर्णाश्रमनुसार, म्हणजे तुम्ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यास किंवा स्त्री पुरुष या कॅटेगरीमध्ये तुम्ही जे काय असाल, हां 100 जन्म तुम्हाला त्या वर्णाश्रमनुसार एकदम परफेक्ट कोणत्याही पापरहित जगलं पाहिजे. तुम्ही स्त्री असाल, स्त्री पुरुष असाल, पुरुष ब्राह्मण असाल, क्षत्रिय असाल, वैश्य असाल, शूद्र असाल, ब्रह्मचारी गृहस्थ, जे काय तुमची स्थिती असेल त्या स्थितीनुसार जे काय वैदिक शास्त्रातले आदेश आहेत ते 100 जन्म तुम्ही परफेक्ट जगले, हां तर तुम्ही इंद्र बनण्यास पात्र असता. असे वेगवेगळे आहेत क्वालिफिकेशन, अर्थात लगेच नाही, नेक्स्ट टाईम जेव्हा ह्यांचा जो टाईम आपोआप चेंज व्हायची वेळ येईल तेव्हा तुम्ही इंद्र बनण्यास पात्र असता. त्यांनी तो विषय नाही, विषय काय आहे, हां क्षीणे पुण्य मृत्यू लोकम विशंती. भगवद्गीतेत भगवंत सांगतात की स्वर्गलोकात आपण का जातो, जेव्हा आपण इथे पुण्य करतो तेव्हा स्वर्गलोकात जातो, आणि जेव्हा आपण उपभोग घेतो, बघा या आयुष्यामध्ये पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही आपल्या भाषेत चांगलं किंवा उपभोग्य घडत असतंय तेव्हा खरं एका प्रकारे आपण केलेले जे पुण्य आहेत ते संपत असतात. तर त्यामुळे ते काय खूप चांगली वस्तू नाही आहे एका प्रकारे. आपलं क्रेडिट कार्डची लिमिट संपल्यासारखं आहे ते, किंवा बँक बॅलन्स संपल्यासारखं आहे. तुम्ही खर्च करताय, हॉटेलात गेले, हे केले, पण बँक बॅलन्स संपतोय. हां तसं आपण जे उपभोग्य वस्तू उपभोगतो या जगात, हां तेव्हा एक लक्षात ठेवा पुण्याचा बँक बॅलन्स संपतोय. त्याचप्रकारे जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्या भाषेत काही दुःखी वस्तू येत असतात तेव्हा हेही लक्षात ठेवलं पाहिजे की जो पापाचा आपल्या हातून जे काय पाप घडलं आहे तर जे घडलं आहे त्याला आपण काय करू शकत नाही, ह्याच्यापुढे काय ते आपल्या हातात आहे. पण जे काय घडलं आहे त्याचा बॅलन्स पण संपत जातोय. तर काही जे बघा जेवणा लहानपणात होते जेवताना ताट समोर ठेवलं, आमच्या घरी थोडे वडील स्ट्रिक्ट होते, जे काय ताटात आवडतं ना आवडतं सगळं ताटात वाढलं जाणार, बरं एवढंसं तरी, आणि सगळं खायला पाहिजे ना, ताट न संपवता म्हणजे टाकून उठता येत नाही असं आमच्या वडिलांचा नियम होता आणि आम्ही फॉलो पण केला होता. तर आता लहानपणी लहान मुलांना 2 चॉईस असतात, एक तर आवडतं आवडतं हे खाऊन घ्यायचं मस्त की, आणि न आवडतं आपलं 15 मिनटं खात बसायचं. आणि जे थोडेसे मॅच्युअर किंवा मोठे किंवा अनुभवी मुलं असतील ते काय करतील, आधी सगळं हे नवाडतं एकदा गिळून टाका एकदा आणि मग मस्त आवडतं आलं एन्जॉय करा, बरोबर ना. त्याप्रकारे हे पाप पुण्याचा विषय आहे. हां आधी आवडतं खाऊन घेतलं नंतर ते आपलं ना आवडतं खात बसलं हे म्हणजे आपण म्हणूया आधी मी पुण्याचा उपभोग घेतो आणि मग पापाचे, पण बेसिकली सेम आहे, आधी हे नंतर ते, बेसिकली त्यात काय अशा विशेष फरक नाही आहे, आपल्या वृत्तीवर फरक आहे. हां आपल्या वृत्तीवर फरक आहे. तर एनिवे हा स्वर्गलोक हा भौतिक जगताचाच भाग आहे, जेलचाच भाग आहे. तो 1 क्लासपेक्षाही मे बी सुपर 1 क्लास जेल असू शकतोय. त्याच्यावर ब्रह्मलोक आहे, हा तो अजून सुपर 1 क्लास. कारण का बघा हिरण्यकश्यपूंनी तपस्या केली होती ब्रह्माजींना प्रसन्न करायला. आता मे महिन्यात नरसिंह जयंती येते, नरसिंह चतुर्दशी काही ते 15 मेला वगैरे आहे, एखाद दिवस पुढे मागे असेल तारीख माझी. तर त्या हिरण्यकश्यपूंनी तपस्या केल्यावर ब्रह्माजींना प्रसन्न केल्यावर प्रार्थना केली काय, मला मृत्यू नको असा मला आशीर्वाद द्या. तर ब्रह्माजींनी सांगितलं की मला स्वतःला मृत्यू आहे, तर जे माझ्याकडे नाही ते मी तुला कसं देऊ शकतो. म्हणून मग ते एक गोष्ट पण ऐकली की हिरण्यकश्यपूंनी आयडिया केली की मला दिवसा मृत्यू नको, रात्री मृत्यू नको, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, वर नको, जमिनीत नको, आकाशात नको, असता जे ती गोष्ट आज सांगायची नाही आहे. पण बेसिकली ब्रह्माजींनी स्पष्ट केलं की जे माझ्याकडे नाही आहे म्हणजे मृत्यू होऊ नये. ब्रह्माजी हे सर्वात मोठे आयुष्यवाले व्यक्ती आहेत ब्रह्मांडामधले, आणि ते म्हणतायत की माझा मृत्यू होणार नाही अशी स्थिती माझी नाही आहे, तर मी ती स्थिती तुला कशी देऊ शकतो, म्हणजे जे माझ्याकडे नाही ते मी तुला कसं देऊ शकतो. हां ते पॉसिबल नाही आहे. अर्थात हिरण्यकश्यपूला वाटलं की मी आयडिया करून घेईन, हां आणि त्यांनी आयडिया केली. पण अर्थात हां जे भौतिक जगतात पॉसिबल नाही आहे किती आयडिया केली तरी तसं ते होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला स्वर्गलोक पाप पुण्य ह्याच्या पलीकडे जायचं आहे. नक्कीच पाप आपण कधीच पलीकडे जरी जायचं तरी पाप आपण कधीच करू जायचं नाही आहे. अर्थात ह्याला थोडंसं मी अपवादात्मक म्हणेन की आजकालचं कलियुग एवढं कलुषित आहे की एखाद्या जॉब बिझनेसमध्ये कधी कधी थोडीशी गडबड करावी लागते, पण जिथे चॉईस आहे, जिथे शक्य आहे, हां, तिथे आपण नक्कीच कोणत्या प्रकारचं पाप करू नये, ॲटलिस्ट वैयक्तिक डिलिंग्समध्ये. हां, कारण का काही काही जॉब आणि काही काही बिझनेस असेच आहेत. हां, आता बिझनेसमध्ये खोटं बोलावं लागणार, म्हणून तो तमोगुणात आणि रजोगुणात होतोय. बिझनेस म्हटलं की तो रजोगुण तमोगुणातला झाला. हां, बिझनेसमध्ये खोटं बोलून चालणारच नाही, सॉरी, म्हणजे खोटं न बोलता चालणार नाही. तसे जे क्षत्रिय लोक आहेत, जसं क्षत्रिय लोक आहेत, त्यांना अहिंसा मग बोलून चालणार नाही. त्यांना काय लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला हिंसा, हिंसा म्हणजे फक्त मृत्यू करणे नाही, मारणे, पकडणे, जेल करणे, दंड करणे, शिक्षा करणे, ही पण हिंसा झाली. आणि गरज पडली तर मारणे पण, शत्रू पक्षाला, सैनिकांना मारणे, हे क्षत्रिय लोक आहेत ना वाचू शकत नाहीत. हां, तर ह्या हिशोबाने शक्यतो अर्थात क्षत्रियांनी हिंसा केली त्यांच्या कर्तव्यात, तर ते पाप नाही आहे, हे लक्षात घेण्यासारखा विषय आहे, ते पाप नाही आहे. पण मुद्दा काय आहे की आजकालच्या कलियुगाचे बिझनेस एवढे विक्षिप्त आहेत की तिथे कधी थोडंसं पाप होईल आपल्या हातून. पण आपल्या वैयक्तिक डिलिंगमध्ये मी तुमच्याशी बोलतोय, उगीच तुम्हाला फसवतोय, हे करतोय, इथे मात्र आपण शक्यतो पाप करू नये. हे मात्र आपण वैयक्तिक लेवलला तर नक्कीच काळजी घेतली पाहिजे. पण थोडंसं व्यवसाय कलियुगामध्ये थोडंसं वरखाली होऊ शकते, पण त्यातही प्रयत्न करायचा की मिनिमम. हां, पण कधी कधी होऊ शकते. म्हणजे बरेचदा आपण दोष देतो की बघा, आपण दुकानदारात गेलो आणि दुकानाने काय केलं, 10 ॲपल बरोबर एक थोडंसं खराब ॲपल आपल्याला खिसकून दिलं. आपण म्हणतो कसा वाईट दुकानदार आहे, पण विचार करा, मे बी आपण दुकानदार असतो काय केलं असतं, ते एक ॲपलचा लॉस केला असता का? हां, आपण पण मे बी खिसकूनच दिलं असतं, मोस्ट प्रॉबेबली. हां, 99% तर तसंच केलं असतं. सो इट्स नॉट एक्झॅक्टली आपण दुसऱ्यांना दरवेळी नावं ठेवायची शिवाय ठेवा, कारण की आपण पहिला विचार केला होता की मी त्या तिथे असतो, तो म्हणतो नाही त्यांनी न खिसकवता तो लॉस केला पाहिजे. मग लॉस तर करून तो दुकान ठेवू शकत नाही, मग एक तर त्याला किंमत वाढवावी लागेल, मग किंमत वाढली तर तुम्ही तिथे जाणार नाही, कारण का बाकीचे ॲपल वाढायकडे पण तीच किंमत आहे. तर त्याला काय पर्याय आहे? हां, त्याला पर्याय विशेष नाही. त्यामुळे बिझनेस म्हटल्यावर थोडंसं खोटं बोलणं हा त्यातला भाग आहे, आणि त्यातला त्याचा एवढं पाप लागत नाही. हां, पण वैयक्तिक लेवलला त्यांनी केलं मात्र गरज नसताना त्याचा व्यवसाय सोडून, तर मात्र ते पाप होऊ शकतं. त्यांनी पाप आणि पुण्याविषयी आपल्या जायचं नाही, आपल्या त्याच्या पलीकडे जायचं आहे. तर ओके, तर अकर्माला एक आपण दुसरा शब्द म्हणूया, त्याला भगवद्गीतेत म्हणतात योग. आता योगचे बरेच अर्थ किंवा गैरअर्थ किंवा अर्धड अर्थ आपल्या मनात आहे. अकर्माची व्याख्या मी काय सांगितली, अशा प्रकारे क्रिया करायची की ज्याची काय आपल्याला रिॲक्शन प्रतिक्रिया नाही आहे. हां, त्याला म्हणतात योग. ज्यांनी कोणी तुमच्यातल्यांनी संस्कृत शिकले ना, संस्कृत काका तुम्हाला थोडंसं तुम्ही खुर्चीकडे सरकून घ्या, म्हणजे तुम्हाला असं पुढे माग नाही, तू बस व्यवस्थित नाही, हां का, तुम्ही थोडं इकडे सरकून, ह्या दोघांच्या मध्ये बसा, हां, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही, वाकून बघावं लागणार नाही. हां, हां, बाकी त्यांनी व्यवस्थित बसलेले आहेत खुर्ची अशा मध्ये मध्ये करून. हां, एनी वे, योग संस्कृतमध्ये एक धातू शब्द असतो, म्हणजे पापी, माहिती आहे तुम्ही कोणी संस्कृत शिकला आहे, पापी बती गमगच्छती. हां, आणि त्याच्यात अनेक शब्द बनवले जातात, म्हणजे कसं आहे, चरचरती गाई चरते म्हणजे फिरणे, तसं विचार, संचार, प्रचार, आचार, हां, असे बरेचसे शब्द बनत जातात. हां, व्याभिचार आणि काय काय शब्द असतात. तसंच योग हा शब्द येतो युजपासून, त्याचा धातू आहे युज, आणि त्याचा एक शब्द बनतो युक्त. हां, मग त्या युक्तापासून संयुक्त, आयुक्त, प्रयुक्त असे शब्द वेगवेगळे बनत जातात, पण युक्त म्हणजे कनेक्टेड. युक्त म्हणजे कनेक्टेड. तर योग शब्दाचा अर्थ युजपासून येतो, युज धातूपासून, म्हणजे कनेक्शन करणे, संबंध जोडणे. कोणाचा कोणाशी संबंध जोडणे? आपल्या भगवंतांशी, आत्म्याच्या भगवंतांचा जो शाश्वत संबंध आहे, आत्ताही पण आपण विसरलो आहोत, हां, तो परत जोडणे, त्याला योग म्हणतात. हां, त्यामुळे आपण म्हणतो ठीक आहे, शब्द प्रयोगला हरकत नाही की आम्ही योगा क्लासेस जॉईन केलेत, त्याला खरं तर तो योगा नाही आहे, तो उत्तम प्रकारचा व्यायाम आहे. मी योगासनं करतो, मी नाही करत असं नाही, तुम्हाला करायची करा, पण तो योग नव्हे, तो उत्तम प्रकारचा व्यायाम आहे म्हणून करायला हरकत नाही. अर्थात तो योग नव्हे, तो योग आहे, पण फक्त आसनं करणे रत्नागिरी शहरात राहून तो योग नव्हे. आता आपण म्हणू त्याला ध्यान योग म्हटलेलं आहे भगवंतानी, त्याबद्दल मी चर्चा करणार आहे. हां, त्याच्या आधी कर्मयोग पण आपण ऐकलं आहे, ज्ञानयोग ऐकलं आहे, भक्तियोग ऐकलं आहे. तर भगवंताने भगवद्गीतेतल्या पहिल्या 6 अध्यायात आपल्याला कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोगबद्दल सांगितलं. त्याला थोडक्यात सांगायचं वेळ वाचवायला, तर प्रॅक्टिकली आपल्याला कलियुगात ते शक्य नाही आहे. कारण का त्यात काय आवश्यक असतं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक मिनटं एक तर खूप सारे खूप 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 पैसे आवश्यक असतात, किंवा वैराग्य, किंवा संन्यास घ्यावा लागतो. जसं ध्यान योगा करता, ज्याला आपण अष्टांग योग म्हणतो, म्हणजे ज्याला आपण योगा म्हणतो, म्हणजे योगाने आसन म्हणतो, ते खरा योग म्हणजे भगवंतांशी कनेक्शन जोडण्याकरता करायचं असेल ना, म्हणजे खरं योग करायचं असेल तर त्यात अष्ट अंग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, हे पद्धतशीर केले पाहिजे. पदी हे आधी यम आहेत आणि मग नियम आहेत. यम म्हणजे डूज आणि नियम म्हणजे डोंट्स. आता ते मला पाठ नाही, पण अहिंसा, सत्य, असं काही काही, ब्रह्मचर्य, त्यात पहिलं असे डूज अँड डोंट्स म्हणजे असे बरेच आहे. खोटं न बोलणे, चोरी न करणे, म्हणजे बेसिकली तुम्हाला तुमचे कर्तव्य करून चालणार नाही. तुम्हाला घर सोडून, तुम्ही फॉर्मली संन्यास घ्या किंवा नका घेऊ, घर सोडून तुम्हाला कुठेतरी वनामध्ये जाऊन एखाद्या गुफेमध्ये किंवा असं किंवा एखादी कुटी बांधून राहावं लागेल. प्रॅक्टिकली हे यम आणि नियम पालन करायचे असतील तर, आणि तुम्ही यम आणि नियम खूप चांगल्या प्रकारे पालन केल्यावर मग आसन करायचे. म्हणजे ज्या ज्यातनं तुम्ही आत्ता आसन केले तो व्यायाम आहे, करा, मी नाही म्हणत नाही. पण त्या अष्टांग योगाच्या पद्धतीने तुम्हाला भगवंतांशी जवळ जायचं असेल तर मग यममध्ये परफेक्शन, पाच ते यमचे पाच आहेत, ते परफेक्ट फॉलो करा काही वर्ष, नियम परफेक्ट फॉलो करा, आणि मग आसन डेव्हलप करायला चालू करा. आसनमध्ये काहीतरी 84 लक्ष प्रकारचे आसन, जसे काल आपण योनी ऐकले तसे. हा प्रत्येक आसनावर तुमची मास्टरी पाहिजे, म्हणजे काही तास तुम्ही त्याच्यात बसता यायला पाहिजे. त्यानंतर मग प्राणायाम, मग त्यानंतर ध्यान, त्यानंतर प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. अशा प्रकारे तुम्ही ते करू शकले तर नक्की त्यातनं तुम्ही भगवंतांची प्राप्ती करू शकताय, योग करू शकताय, पण ते प्रॅक्टिकली आपल्याला पॉसिबल नाही. त्याचप्रकारे कर्मयोग जे आहे, तो कर्मयोग एका प्रकारे भक्तियोगच्या जवळ येतो. हा पण नुसतंच तुम्ही एका प्रकारे म्हणजे वेगवेगळे यज्ञ करून, यज्ञ हे भगवंतांशी कनेक्शन करायचा मार्ग त्रेतायुगात होता, आत्ता नाही आहे, मे बी आज वेळ, मी आता मी शेवटी सांगतो. पण तो जे यज्ञ जे होते त्याच्याकरता अमाप संपत्ती लागायची. आपण जे एखाद्या ओडुशी हवनकुंडात किंवा एखाद्या घमिल्यात यज्ञ करतो ती खरं वैदिक यज्ञाची पद्धत नव्हे. त्याच्यामध्ये म्हणजे आपण असं म्हणू की ॲटलिस्ट रत्नारीच्या अर्ध्या आकाराचे मोठे किंवा रत्नाच्या पाव आकाराचे यज्ञकुंड असत. हा त्यात एकेवेळी ॲटलिस्ट काही हजार ब्राह्मण मंत्रोच्चार करत असत आणि काही शे क्विंटल किंवा टनामध्ये अन्न, धान्य, तूपची आहुती होत असे. आता कलियुगात आपल्याला खरं म्हणायचं तर शुद्ध तूप उपलब्ध नाही आहे, आणि एवढं अन्नधान्य आपण यज्ञामध्ये टाकूही नाही, कारण का आज त्याची गरज आहे लोकांना जेवणाची. त्रेतायुगामध्ये तेवढं अन्नधान्य पृथ्वी उगवायची हा की आपण ते यज्ञात आहुती देऊ शकत होतो. पण एवढं मोठं करायला एवढी संपत्ती आपल्याकडे नाही आहे, त्या प्रकारचे परफेक्ट मंत्रोच्चारवाले ब्राह्मण आपल्याकडे नाही आहे. ब्राह्मण नुसतं जन्माने तर पाहिजेत, पण पुढे काही विषय तो गुणकर्माने, शमो दम तपस शौचम शांती मार्जमेवच ज्ञान विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावज. हा ह्या 9 लक्षणांचे ब्राह्मण पाहिजे. क्षत्रियांची लक्षणं दिलेली आहेत, वैश्यांची लक्षणं भगवंताने दिलेली आहेत, शूद्रांची लक्षणं दिलेली आहेत, ती लक्षणं ज्याच्याकडे आहेत तो ब्राह्मण. एनिवे आता मी थोडासा विषय तर डायव्हर्ट होतोय, पण एनिवे तर त्यामुळे ते कर्म यज्ञ आहे. जे ध्या काय यज्ञ करायचा, जे आपण यज्ञ वाटतोय काय आहुती वगैरे, ते कलियुगात पॉसिबल नाही आहे. ज्ञानयोग पण तसा खूप कठीण आहे, कारण का ते एवढं ब्रेन आपलं कलियुगात नाही अभ्यास करायचं, एवढे शास्त्र. एक पूर्वीचे लोक श्रुतीधर होते. श्रुतीधर म्हणजे एकदा ऐकलं की लक्षात राहिलं. म्हणून 5000 वर्षाच्या पूर्वी ना लेखी काही नव्हतं. आपण म्हणतो 5000 वर्षापूर्वी लेखी पुरावा काही नाही, म्हणजे मानव समाज तेव्हा असंस्कृत होता, त्याला लिहिता येत नव्हतं असं आपण निष्कर्ष काढतो. पण खरा निष्कर्ष उलटा आहे की तेव्हा मानव समाज, प्रत्येक मानव समाज एवढा बुद्धिमान, एवढा श्रुतीधर होता की त्यांना लिहायची गरजच नव्हती. एकदा ऐकलं की आयुष्यभर पाठ काही, मग आपण लिहून काढू का? समजा मी एकदा काही ऐकलं की आयुष्यभर माझा पाठ आहे, मी आज सांगू शकतो की बाबा 4 वर्षापूर्वी जो क्लास झाला होता किंवा कुठे माझ्या शाळेतला क्लास किंवा कॉलेजमधला क्लास किंवा आपण थिवा पॉईंटला भेटलो होतो तेव्हा आपण असं असं बोललो होतो. हा आयुष्यात जे काय बोलतो, जे काय ऐकतो ते लक्षात राहतं आहे. मग कशाला तुम्हाला ते रेकॉर्डर पाहिजेत आणि मोबाईल पाहिजेत आणि काय हार्ड डिस्क पाहिजे आणि सॉफ्ट डिस्क पाहिजे? हां, लक्षात राहतं आहे. प्रिंटिंग प्रेस पण नाही पाहिजे. लक्षात राहते, गुरु बोलायचे, शिष्य ऐकायचे, एकदा की सगळं शास्त्र भगवद्गीता एकदा ऐकून लक्षात. आणि आजकाल आपण तो एक अध्याय पाठ करायला 10-10 महिने लावतो, आणि एक दोनदा नाही म्हणले की परत महिन्यानंतर फूस. तर या प्रकारे ज्ञान योग पण पाठ होतो कधी कधी खूप प्रयत्नांनंतर, आणि मग 4 महिने म्हटला नाही अध्याय की परत विसरलो. तर हे कलियुग आहे. कलियुगात म्हणून कर्मयोग ज्ञान आहेत, कर्मयोग ज्ञानयोग ध्यानयोग पद्धती आहेत. हां, त्या पूर्वीच्या युगात पण कठीण होत्या, पण पूर्वीच्या युगात कमीत कमी त्या पॉसिबल होत्या. हां, पूर्वीच्या युगात पण भक्तियोग होता. प्रल्हाद महाराजांनी भक्तियोग केला, ध्रुव महाराजांनी भक्तियोग केला, पण पूर्वीच्या युगात इतर योग पण पॉसिबल होते, कलियुगात ते पॉसिबल नाही आहेत. म्हणून त्याच्याबद्दल, किंवा एखादा लाखोंपैकी एखादा कोण असू शकतोय जो हिमालयात जाऊन ध्यान लावून बसू शकतो, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी करू शकतो, एखादा असेल. प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली आपल्यापैकी विशेष कोण तसं नाही आहे. म्हणून आज जी चर्चा आहे ती मी फक्त भक्तियोगवर सीमित ठेवत आहे. हां, अर्थात भगवंतांच्या म्हणण्यानुसार या सर्व योगांमध्ये भक्तियोग हा सर्वोत्तम आहे. माझ्या म्हणण्यानुसार नाही. पहिल्या 6 अध्यायात भगवंतांनी हे कर्मयोग ज्ञानयोग ध्यानयोग सांगितले, आणि 6व्या अध्यायाच्या शेवटी काय सांगितलं, शेवटचा श्लोक. पहिले 6 अध्यायाचा सारांश घेताना भगवंत म्हटले, योगिनामपि सर्वेषां मद्गतेनंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समय युक्त तमो मत. 6व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. तिथे भगवंतांनी आधी जे काय ज्ञानयोग ध्यानयोग वगैरे सांगितले त्याचा सारांश भगवंत काय सांगतायत, योगिनाम अपि सर्वेषां, या सगळ्या योगींमध्ये जे काय मी आत्तापण सांगितले, मद गतेनंतरात्मना, सर्वात उत्तम कोण आहे जो अंतरात्मामध्ये माझं स्मरण करतो, ते तर ध्यानयोगवाले पण करतात, पण पुढचं श्रद्धावान भजते यो माम, इथे शब्द आलाय भज, भजन, भज धातू, भजती आणि भक्ती, हां त्याचाच त्याच धातूपासून वेगवेगळे शब्द आलेले आहेत. तर श्रद्धाने जो माझं भजन करतो किंवा भक्ती करतो, स मे युक्त उत्तम मत, तो श्रद्धाने माझं भजन करतोय तो माझ्याशी युक्त आहे, उत्तम प्रकारे युक्त आहे, हे भगवंतांचं मत आहे. पहिले 6 अध्यायानंतर आणि 7व्या अध्यायापासून भगवंत 7 ते 12 अध्यायात फक्त आणि शुद्ध प्रकारे आपल्याला भक्तियोग सांगतात. भक्तियोग सांगायला भगवंतांनी 6 अध्याय घेतले डिटेलमध्ये. 9वा अध्याय पण तोच आहे. म्हणजे तसा भक्तियोग अध्यायाचं शीर्षक 12व्या अध्यायाचं आहे, तिथे तो संपत येतो. 7 ते 12 अध्यायचा जो विषय आहे तो संपतो तिथे. पण 7व्या अध्यायाचा पहिला श्लोक तोच आहे, मैया आसक्त मन पार्थ योगम युंजन मदाश्रय असंशयम समग्रम माम यथा ज्ञासशी तत्शृणू. की माझ्या मनामनशी माझ्या आसक्त होऊन तू मला कसं प्राप्त करू शकशील, हा विषय भक्तियोगचा आहे. पण तरी पण आपल्याला वाटेल की हे इतर योग पण आहेत, इतर योग आहेत, मी नाही आहेत असं म्हणत नाही, पण कलियुगात ते प्रॅक्टिकल नाही. आणि भगवद्गीतेत भगवंतांनी अनेक ठिकाणी सुस्पष्ट प्रकारे सांगितलं आहे की भक्तियोग कसा उत्तम आहे. मी म्हणतो म्हणून नव्हे, हां भगवंतांनी सांगितलंय, भक्त्या माम अभिजानाती यावान यश्चास्मी तत्वत ततो माम ततो ज्ञात्वा विशते तदनंतरम. भक्त्या माम अभिजानाती, भक्तींद्वारा तू मला जाणू शकतो अर्जुना. यावान यश्चास्मी तत्वत, मी जसा तत्वत आहे, ॲज आय एम, कृष्ण म्हणतात मी जसा तत्वत आहे मला पूर्ण प्रकारे तू भक्तीद्वारे जाणू शकतो. दुसरा श्लोक आहे भगवद्गीतेत, भक्त्या तू अनन्या शक्या अहम एव विध अर्जुन. इथे भक्तीचं एक्सक्लुसिव्हनेस म्हणजे सुपिरियरिटी भगवंत सांगतायत. भक्त्या तू, तू म्हणजे ओनली, परंतु किंतु सारखं, हां ओनली बाय डिवोशनल सर्व्हिस. भक्ती अनन्या शक्य, शक्य काय आहे, भक्त्या तू अनन्या शक्य काय अहम एव विध अर्जुन, अहम एव, एव म्हणजे परत सांगितलंय ओनली, मला जाणण्यासाठी फक्त भक्ती हा मार्ग उत्तम आहे म्हणून आपण करतोय. एक तर कलियुगात बाकीचे मार्ग प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीत म्हणून करतोय, त्याचबरोबर भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की भक्ती हा मार्ग उत्तम आहे म्हणून करतोय. आणि अजून एक श्लोक आहे, भगवंत सांगतायत, बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान माम प्रपद्यते अनेक जन्मानंतर जे ज्ञानी आहेत, ज्ञानयोगी आहेत, हं ते कसे आहेत, त्यांना अनेक जन्मांनंतर कळतं की आपण भगवंतांना शरण द्यायला पाहिजे. ॲक्च्युली ना हे जे योग आहेत ना, हा विषय घेऊन आपण इथे संपूया. कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग हे एक खरं तर गीतेला तुम्ही अभ्यास केला व्यवस्थितपणे, हा डिटेल विषय आहे, तर भगवंतापर्यंत पोचायच्या ह्या चार पायऱ्या नाही आहेत, सॉरी चार मार्ग नाही आहेत, ह्या एकाच मार्गाच्या चार पायऱ्या आहेत. हां बघा, नुसतं कर्म म्हणजे कर्म करणे, पण जेव्हा त्या कर्माला भगवंतांशी जोडायला आपण आरंभ करतो तेव्हा त्याला म्हणतात कर्मयोग. त्यात सकाम कर्म, निष्काम कर्म असं आहे. मग कर्म करून करून भगवंतांना, बघा कर्म म्हणजे वी डू वर्क फॉर एन्जॉयमेंट, पण त्यात भगवंतांशी कनेक्शन आलं, थोडंफार चालू केलं, थोडंसं भगवंताला दान दिलं चालू केलं की ते झालं कर्मयोग. पण मग तेव्हा मनुष्य विचार करतो, कर्मयोग करून करून विचार, जसं मी काल परवा देवीदेवतांच्या विषयाचं म्हटलं होतं की आपण विचार करायचा हे सगळी देवतांची पूजा केली आणि मग नारायणाने समर्पण आम्ही कसं काय का बरं, तसंच कर्मयोग करून करून विचार करू की अरे सगळं करायचं आहे स्वतःसाठी पण भगवंताला अर्पण करायचं आहे, नक्की काय करायचं आहे. त्याच्यावर जेव्हा तुम्ही विचार करायला चालू कराल किंवा कर्म एकमध्ये यज्ञ पाहाल हे पाहाल, त्याच्यावर जेव्हा विचार करायला चालू कराल, नुसतंच करायला नाही, नुसतंच जो पण करताय तो पण कर्मयोग झाला, पण त्याचा जेव्हा तुम्ही विचार करायला चालू कराल तेव्हा हळूहळू तुमची प्रगती पहिल्या पायरीवरून दुसऱ्या पायरीवर जाईल, त्याला म्हणतात ज्ञानयोग, बुद्धी चालू झाली. यू आर नॉट जस्ट डुईंग कर्मयोग, यू आर नॉट थिंकिंग अबाउट इट, म्हणून तो झाला ज्ञानयोग. आणि ज्ञानयोगमध्ये शिकता शिकता तुम्हाला कळेल की शेवटी हे भौतिक जग उपभोग्य नाही आहे, भौतिक जग दुःखालयम आहे. मग म्हणू की कशाला हे सगळं करायचं, मग तेव्हा तुमच्या ती थोडी विरक्ती डेव्हलप व्हायला चालू होईल आणि मग तुम्ही प्रगती कराल ध्यानयोगाकडे. कारण का त्याला ध्यानयोगातल्या करता तुम्हाला संन्यास घेणे किंवा घर सोडणे आणि कुठेतरी एकांतात जाणे आवश्यक आहे, यम नियम आसन प्राणायाम करायला. मग जेव्हा तुम्ही ध्यानयोग अनेक जन्म कराल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे आपल्याला भगवंतांना प्रेमाने शरण जायचं, जसं भगवंत म्हणले बहुनाम जन्मना म्हणते ज्ञान, अनेक जन्म ज्ञानयोग केल्यावर आपल्याला कळतंय काय कळतंय, वासुदेवम सर्वमिती, भगवान श्री वासुदेव यात सर्व काही आहेत. आणि चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने आपल्याला ह्या गीता कोर्सच्या माध्यमातून डायरेक्टली कळत आहे. म्हणजे आपल्याला 10व्या मजल्यावर जायचं आहे, एक मार्ग आहे जिने चढत जायचं आणि दुसरा काय मार्ग आहे सगळ्यांना माहिती आहे, लिफ्टने जायचं. तर आपण जे चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने गीता कोर्समध्ये ऐकतोय तो लिफ्टचा मार्ग आहे. हां अर्थात कोणाची इच्छा असेल तर अनेक जन्म घालून कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग अशा पायऱ्याने जाऊ शकताय, मी काय नाही म्हणत नाही, पण आपल्या लिफ्टचा मार्ग आपण देतो येथे ज्यांना ज्याची आवश्यकता आहे त्यांच्याकरता. त्यांनी वे तर अशा प्रकारे भगवंतांशी संबंध जोडायचे हे कर्म, ज्ञान, ध्यान आणि भक्तियोगाचे एक थोडीशी मानसिकतेवर पण विश्लेषण केलेलं आहे. पहिली मानसिकता असते कर्म म्हणजे भीतीपोटी. काही लोक असतात फिअर, जसं भगवंतां, खास करून तुम्ही कुराण वगैरे जे फॉलो करतात आणि थोडंफार बायबल पण आणि थोडंफार वैदिक शास्त्र पण, अरे हे आपण मराठीत म्हणू देव कोपेल, हां कोप म्हणतात. तर हे आपण देवाकडे का भगवंताकडे जातो भयापोटी. हां जसं मी एकदा गेलो होतो कुठेतरी एका ठिकाणी, हरकत नाही, तिथे जे मी ग्रहण करत नाही अन्न भोजन त्यांनी ते चुकून मला दिलं, तर एकजण त्यांच्यातलंच म्हटलं अरे हे का प्रोजीना दिलं, त्यांना कशा नरकात घालवतोय. म्हटलं नरकात भीतीपोटी मी खात नाही असं नाही ते की नरकात जाईन म्हणून, ती एक मानसिकता आहे भीतीने वागणे, नरकात जाईन, भगवंत रागवतील, कोप होईल, ही पहिली मानसिकता आहे. उच्च मानसिकता नाही कोणाला शरण जायची. म्हटलं मी खाऊ शकतो, मला काय नरकात जायची भीती किंवा नाही जायचं म्हणून मी खात नाही असं नव्हे. हां मग का काय खायचं नाही किंवा काय काय करायचं किंवा करायचं नाही, पहिली लेवल आहे भीतीपोटी, हां ती एवढी उत्तम नव्हे. नेक्स्ट आहे मला त्यातनं काय मिळेल लाभ, ह्या ह्या भावनेने लोक भगवंतांशी कनेक्ट. जसं ध्रुव महाराज सुरुवातीला भगवंतांकडे राज्य प्राप्त करायला, हां देवी देवतांच्या बाबतीत असं असू शकतंय आपल्या क्रियेमध्ये, तर पहिलं किंवा आपण देशासाठी पण अरे असं नाही केलं ना तर पोलीस आपल्याला फाईन लावेल, फाईन लागेल म्हणून काय करणे हे भीतीपोटी झालं. हां मग नाही नाही आपण काय म्हणूया असं केल्याने माझ्या कारचाच ॲक्सिडेंट व्हायची शक्यता कमी आहे म्हणून मी फॉलो करेन, माझा लाभ आहे, हां लाभापोटी करणे, हां आपण भगवंताकडे जाणं, काहीतरी लाभ प्राप्त करणे, जमीन पैसे जे काय असेल ते, अशा प्रकारे भगवंतांशी संबंध घ्यायचे दुसरी लेवल आहे. सहसा पाहिलं ना तर कर्मामध्ये ते आहे, मला काहीतरी पाहिजे, किंवा नरक नको, प्राणी जीवन नको. मग ज्ञानमध्ये थोडा लाभ असतो, मला स्वर्गलोक पाहिजे किंवा मुक्ती पाहिजे, हे सगळं लाभ. ध्यान योग, मग काय झालं, तिसरं लेवल काय आहे, भीती, मग काय झालं, लाभ, मग कर्तव्य म्हणून आपण, नाही नाही, भगवंताने आपल्याला बघा वारं पाऊ म्हणजे पाणी एवढं सगळं दिलं आहे ना, मग आपण नाही का भगवंतासाठी काय केलं पाहिजे. ह्यात भीतीपोटी पण नाही, लाभापोटी पण नाही, कर्तव्य भावना आलेली ही अजून वरची भावना आहे. पण सर्वात उत्तम भावना भगवंतांशी कनेक्शनची, आणि जी खरं आत्म्याची नॅचरल भावना आहे, भगवंतांशी जो आपला संबंध आहे तो भीतीपोटी नाही आहे. आपला जो संबंध, मोस्टली ख्रिश्चन लोकांचं जे असतं, म्हणजे जीजस क्राईस्टने जे बायबल जे असतं आहे, गॉड गिव्ह अस ऑल डेली ब्रेड, ही त्यांची प्रार्थना असते सहसा. म्हणजे बघा, भगवंतांचा आपला संबंध वेदिक शास्त्रात पण आहे, आम्ही नवस बोलतो मग आपल्या इच्छा पूर्ण होतील वगैरे, ती भावना वेदिक शास्त्रात पण आहे, पण वेदिक शास्त्रात हायेस्ट उपदेश पण दिलेले, हा ती भावना इथे पण आहे. वेदिक शास्त्र म्हटलं एन्सायक्लोपीडिया ए पासून झेड पर्यंत, बाकी शास्त्र काही थोडं थोडं सेक्शन घेतात, हा वेदिक शास्त्र ए पासून झेड पर्यंत आहेत. तर नवस बोलणे किंवा तत्सम भावना जी आहे, हा हे करणे, किंवा देवाला असं नाही करायचं, देव रागू येईल, काही काही गावात लोक म्हणतात देव कोपेल वगैरे, हा मग त्याचं काय सगळं गावावर नुकसान होईल, तुमच्या फॅमिलीवर देव कोपलेले आहेत, असं काही काही चर्चा होते. हां, तुम्ही वार्षिक काय केलं नाही, हां जे काय बरंच काय असतं आहे, काय काय प्रकार आप देव पण असे काय देवांना असे खरं कामधंदे नाहीत का कायम कोपण्यापेक्षा, बाबा असा आपण का विचार करतो, कारण का आपण कोपत असतो. म्हणजे बरोबर आहे, आपल्या भावनेची बघा, ही जी पूजा वर्षिपची भावना आहे ती आपल्या चेतनेवर अवलंबून असते, आपली चेतना सुद्धा जायचं असतं. देव आणि भगवंत ऑलरेडी हायेस्ट लेवलवर आहेतच. मग दुसरं आहे की काहीतरी मागायचं लाभ, हां तिसरं आहे कर्तव्यापोटी. अरे बघा, इंद्रपाऊस, जसं इंद्रपाऊस देतात आपल्याला, मग आपण नाही का ते त्यांची पूजा केली पाहिजे, इंद्रपूजा केली पाहिजे, हे कर्तव्यापोटी झालं. पण खरं आहे प्रेमापोटी, आत्म्याचा आणि भगवंताचा जो संबंध आहे खरा, तो भीतीपोटी नाही आहे, तो लाभापोटी नाही आहे, तो कर्तव्यापोटी पण नाही आहे, तो आहे प्रेमापोटी. भगवंतांचं आणि आत्म्याचं कनेक्शन आहे हे प्रेममयी सेवेचं कनेक्शन आहे, आणि हे उत्तम आहे, सर्वात उत्तम कनेक्शन आहे. आणि ती जे त्या लेवलला कार्य करणे, या ती लेवल विकसित करणे, ती चेतना विकसित करणे, ती आहे भक्तियोगाचा मार्ग. हां, आणि तो हायेस्ट ह्याकरताच आहे, ह्या पायरे आहेत, वेगवेगळे मार्ग नाही आहेत, ह्या मार्ग एकच आहेत, योग्यच दिशेने आपण जातोय. ज्ञानयोग केलं म्हणून काही चुकीच्या दिशेने नाही आहे, हां कर्मयोग केलं म्हणून चुकीच्या दिशेने नाही आहे, पण त्या दिशेच्या पायऱ्या आहेत. पण आपल्याकडे लिफ्ट पण आहे, आपल्याकडे एक लिफ्टची पण पायरी चैतन्य महाप्रभूने दिलेली आहेत. चैतन्य महाप्रभू कोण आहेत ते हळूहळू येईल, ॲडव्हान्स गीता कोर्स म्हणजे हळूहळू येईल. तर एनिवे, तर मी जसं म्हटलं तसं हा विषय संपूर्ण, आता डायरेक्ट आपण थोडं पुढच्या विषयाला जाऊया. थोडक्यात सारांश आहेत, भगवद्गीतेत सांगितलेले आहेत कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग. आता एक लक्षात घ्या, कर्मयोग म्हणजे काही काम एखादा म्हणता हा कर्मयोगी आहे कारण का ह्यांनी नटबोल्टची इंडस्ट्री बनवली, असं आहे का कर्मयोगी? तो योगी तो कर्मी होऊ शकतो. योग म्हणजे जिथे भगवंतांचं कनेक्शन यायला पाहिजे. बघा, कर्म किंवा कर्मी म्हणजे नुसतंच काम करतोय तो. हा, काही लोक म्हणतात वर्क इज वर्शिप, हे गीतेनुसार नाही आहे. प्रभुपाद काय म्हटले त्याला, तो कर्मी आहे, तो कर्म करतोय, वर्शिप नाही करत. वर्क इज नॉट वर्शिप, वर्क डन फॉर कृष्णा इज वर्शिप, प्रभुपाद म्हटले. हा, जेव्हा आपण भगवंतांशी संबंध जोडतो आपल्या कार्यामधून, तेव्हा आपण कर्मयोगी बनतो. भगवंत आपल्या जीवनामध्ये नसतील, नुसतीच नटबोल्टची फॅक्टरी उघडली तर तो कर्मी झाला. आणि प्रभुपाद म्हणतात की वर्क इज वर्शिप, देन डॉन्की इज द बेस्ट पर्सन. हां, फक्त कर्म हीच पूजा असेल तर गाढवा सर्वात चांगला कर्मी आहे, कारण का तो खूप मेहनत करतो आहे, आपल्यापेक्षा चांगला आहे. वर्क इज नॉट वर्शिप, गीतेनुसार तरी. हां, तुम्हाला तुमचं मनाचं समाधान करायचं आहे तर करा, नो प्रॉब्लेम, काही करा. कोणी स्लीप इज वर्शिप म्हणेल आजकाल, आजकालची पिढी म्हणेल मोबाईल गेमिंग इज वर्शिप, तरुण नवीन पिढी हां त्यांनी त्या दिवसातनं 6 तास मोबाईल गेमवर घालवतं हां तर वर्क इज नॉट वर्शिप वर्क डन फॉर कृष्णा इज वर्शिप आणि नुसतंच वर्क आहे तर कर्मी झाला त्यात योग येणार नाही तसंच नुसतंच तुम्ही खूप वैदिक शास्त्र वाचले हे केलं ते केलं पण त्याच्यात भगवंतांशी कनेक्शन विकसित नाही केलं तर तो ज्ञानी झाला आणि जेव्हा तुम्ही भगवंतांशी कनेक्शन विकसित करता तेव्हा तो ज्ञान योगी होतो तसंच ध्यान करतात काही लोक आणि मग तो ध्यान योग आहे तर या योग हा शब्द महत्त्वाचा आहे योग म्हणजे भगवंतांशी कनेक्शन असायला आवश्यक आहे तुम्ही कर्म करा ज्ञान करा ध्यान करा नाहीतर तुम्ही नुसतं कर्मी ज्ञानी आणि ध्यानी होणार तुम्ही कर्मयोगी ज्ञानयोगी काही लोक म्हणतात हा खूप मोठा कर्मयोगी आहे ह्याने नटबोल्टची इंडस्ट्री चालू केली आणि 100 लोकांना जॉबला दिलं बघा ते कार्य चांगलं असेल 100 लोकांना जॉब दिला पण तो कर्मयोग नव्हे तुम्ही जसं म्हणत का परवा मी म्हटलं आजकाल कोणी गीता लिहू शकतंय कोणी स्वातंत्र्य सेनानी लिहू शकतंय कोणी रिटायर्ड लिहू शकतंय कोणी बिझनेसमॅन लिहू शकतोय स्वातंत्र्य सेनानी हा खूप चांगलं कार्य आहे मी नाही म्हणत नाही पण दॅट डझंट मीन यू कॅन राईट भगवद्गीता कॉमेंट कोणी एखादा कोण दानशूर असेल तो गीतेवर कॉमेंट लिहितो नाही 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 तुम्ही दानशूर आहात गरीब लोकांना जेवण देता औषध देता नक्कीच चांगलं आहे पण त्यानुसार तुम्ही भगवद्गीतेवर बोलायला किंवा लिहायला क्वालिफाईड बनत नाही ते वेगळं क्षेत्र आहे एनिवे तर पुढे जायच्या आधी एक मुद्दा घेऊ इच्छितो भक्तियोगीचा संबंधित आहे भगवंताने अर्जुनालाच का भगवद्गीता सांगितली भगवंताने भगवद्गीता आहे ती अर्जुनालाच का सांगितली काही कारणं होती कारण का त्या काळी 5000 वर्षापूर्वी तर अनेक ऋषीमुनी साधू संत पण पृथ्वीवर होते आजही आहेत पण त्या काळी अजून खूप होते मग त्यांना सोडून भगवंताने अर्जुनाला ह्याकरताच सांगितली काही गैरसमजुती आपल्या मनातल्या निघून जाव्या म्हणून पहिली समजा भगवंतांनी कोण ऋषीमुनींना सांगितली असती तर आपण काय म्हटलं असतं ही भगवद्गीता आपल्याकरता नाही आहे असा गैरसमजूत आपली झाली असती म्हणून भगवंतांनी ती अर्जुनाला हु वॉज नॉट ओनली गृहस्थ बट हु वॉज ऑल्सो डुईंग हिज ड्युटी ॲक्च्युअली हां तो क्षत्रिय होता त्याची ड्युटी युद्ध करायची तो ॲक्टिव्ह करत होता म्हणून भगवंतांनी सांगितली म्हणून आपण म्हणू शकत नाही की भगवद्गीता आमच्याकरता नाही आहे आम्ही तर गृहस्थ आहोत आम्ही तर धंदेवाले आहोत आम्ही तर महिला आहोत आम्हाला नोकरीधंदा आहे आपण जे काही नोकरीधंदा करतो खूप बिझी असतो इम्पॉर्टंट नोकरीधंदा असतो पण अर्जुनाला भगवद्गीता सांगितली एक करता तो गृहस्थ आहे म्हणून दुसरं ती कधी सांगितली युद्धभूमीवर ते सुद्धा युद्ध चालू झालं होतं खरं तर प्रॅक्टिकली आणि जे कोणी म्हणतात भगवंताला गीता सांगायला 1 तास लागला 2 तास लागला 1 तास 2 तास जो काय वेळ लागला असेल तेवढ्या वेळ ते युद्ध थांबलं म्हणजे भगवंतांनी हे दाखवलं की या आपल्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचं काय आहे युद्ध थांबवणं पण म्हणजे युद्धापेक्षा महत्त्वाचं आहे भगवद्गीता श्रवण करणे त्यामुळे आपले जी काही नोकरीधंदा आहे तुम्ही सगळ्यांनी ते केलेलं आहे हां आपले 2 रोजी ह्यांना खरोखर स्तुती केली पाहिजे ह्यांच्या उत्साहाचा हां एक येत आहेत कोतोडे ना कोतोड्यावरून येतात आणि एक आहे या साईडचे ज्यांना माहिती आहेत रत्नागिरी म्हणजे मला काही लोकांना माहीत पण नसेल तुझा तालुका रत्नागिरी तालुका लांजा होतो लांजा तालुका सापूचे तळे म्हणजे पावसच्या पुढे एक गाव आहे तिकडनं ते येतात दररोज त्यांचा उत्साह खरोखर मांडला पाहिजे आपण ओ तिथे JK 5 का खूप लांब आहे हो तुम्ही कुठे राहता ना आम्ही ना ते शिवाजीनगरला राहतो असं आपण कधी कधी म्हणतो JK 5 खूप लांब आहे पण ह्यांच्याकडून पाहून आपण उत्साह घेतला पाहिजे की आपण भाग्यशाली आहोत नक्कीच लांब नाही आहे सापूचरतेवरून आपण आलो असतो कधी विचार केला लागला असतं पण ते येत आहेत तर थोडक्यात मुद्दा काय आहे की युद्धापेक्षा ते महत्त्वाचं आहे आणि सुशीलजींचं तर अजून आपण स्तुती केली पाहिजे कारण का त्यांचा आंब्याचा व्यवसाय म्हणजे विचार करा एक मेला आंब्याच्या व्यवसायाची काय स्थिती असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रत्न इथलं इथे मी पाहतो रात्रभर ते ट्रक लोडिंग चालू असतात सकाळी 6-7 सातपर्यंत हां तरी ते संध्याकाळचा वेळ काढून येतात पाऊण तास प्रवास करून परत जात आहेत हे एका प्रकारे त्यांच्या उत्साहाचं नक्कीच स्तुती पण हे भगवंतांनी दाखवलं की युद्ध थांबू शकतंय आपलं धंदा नोकरी अभ्यास सगळ्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे भगवद्गीता आपल्याला आयुष्यात समजणे हे महत्त्वाचं अर्थात युद्धाकडे दुर्लक्ष केलं नाही अर्जुनाने हां आपल्या नोकरीधंदे अभ्यासाकडे दुर्लक्ष करायची आवश्यकता नाही आहे पण त्यापेक्षा महत्त्वाचं भगवद्गीता समजणे मात्र आहे हे दाखवायला भगवंतांनी युद्धाभूमीवर सांगितली भगवद्गीता नाहीतर अर्जुनाला सांगितली असते नंतर काहीतरी, हा चल आपण थोडं रिसॉर्टला जाऊ एखाद्या अंबा रिसॉर्टला जाऊ आणि तिथे आपण मस्तपैकी थोडासा ब्रेकफास्टला चार आयटम, कलिबात लोकांना तेही लागतं कधी कधी कुठेतरी क्रूजमध्ये भागवत कथा वगैरे, हां पण तेही ठीक आहे, नाही असं नाही, पण भगवंतांनी दाखवलं की आपले अनेक कर्तव्य जबाबदाऱ्या असतील, मान्य आहेत, लहान मुलांच्या असतील, नोकरीच्या असतील, पत्नी म्हणून असेल, पती म्हणून असेल, धंदा म्हणून असेल, ऑल कॅन वेट. इफ वॉर कॅन वेट, ऑल कॅन वेट. युद्ध थांबू शकते तर सगळं थांबू शकते, म्हणजे थोडक्यात काय त्या सगळ्यापेक्षा कनका कसं आहे. भगवत अर्जुनाने युद्ध केलं, तुम्ही तुमचे नोकरी धंदा, एखादी गृहिणी असेल तर घरची जबाबदाऱ्या, त्या तुम्ही करणारच आहात. मेन पॉईंट काय आहे, तुम्ही कोणत्या चेतनेमध्ये कोणत्या भावनेमध्ये ते करणार आहात, आणि तुम्ही चुकीच्या भावनेमध्ये करत राहिले तर इट इज लॉस. म्हणून आधी ऐका आणि मग युद्ध करा, तुमच्या घरच्या जबाबदाऱ्या करा, तुमचं नोकरी करा, तुमचा धंदा करा, जे करायचं ते करा, पण कोणत्या चेतनेमध्ये जीवन जगायचं ते आधी ऐका. अदरवाईज इट्स अ लॉस, तुमच्या वेळेचा हा व्यर्थ जातोय, उलट व्यर्थ नाही नुकसान पण होऊ शकतं. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली. दुसरं कारण, अशी अनेक दोन तीन कारणं आहेत ते सर्व. तर थोडासा विषय पहिल्या दिवशीचा आहे, प्रॅक्टिकलवर आपण येणार आहोत, माझ्या लक्षात आहे. अजून आपल्याकडे जवळजवळ 50 मिनिटं आहेत, त्याचा आता बस एक झाला की डायरेक्ट एक विषय झाला की डायरेक्ट प्रॅक्टिकलवरचा आहे. आता गीता ऐकायचे शिकायचे एक लक्षण आपण पहिल्या दिवशी का दुसऱ्या दिवशी घेतली, परंपरेतनं शिकलं पाहिजे. हां, एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सहकालेनेह महता योगो नष्ट परंतप. परंपरेतनं शिकणं हे सर्वात प्रायमरी क्वालिफिकेशन आहे. जसं BSc शिकायचं असेल तर एक BSc किंवा MSc सरांकडून शिकणं हे प्रायमरी क्वालिफिकेशन आहे. मग तो किती चांगला वक्ता आहे, तो स्त्री आहे का पुरुष आहे, का तो सुंदर आहे, का त्याची भाषा किती छान आहे, हे सगळे सेकंडरी क्वालिफिकेशन आहेत, ते महत्त्वाचे आहेत. पण प्रायमरी क्वालिफिकेशन आहे की आपण परंपरेतल्या व्यक्तीकडून गीता शिकली पाहिजे. हां, त्याचप्रकारे आणि भगवान, मी असं म्हणत नाही की मी किंवा इस्कॉन हेच फक्त परंपरेत आहे. आपल्या पद्मपुराणामध्ये सांगितलं आहे भगवंतांनी की कलियुगामध्ये भगवंतांनी चार परंपरा, जसं बघा महाराष्ट्रामध्ये 7 युनिव्हर्सिटी आहेत, काय बॉम्बे युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी, पश्चिम महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी, जे काय अशा 7 का 8 आहेत महाराष्ट्रामध्ये. आपल्याला डिग्री प्राप्त करायची असेल तर या 7 युनिव्हर्सिटीतूनच प्राप्त केली पाहिजे. तुम्ही या 7 युनिव्हर्सिटीच्या बाहेर कोणतरी असेच बोगस कॉलेजमधून प्राप्त केली तर त्याला काय विशेष हा अर्थ नाही आहे. म्हणून भगवंतांनी तसली सिस्टम, बघा ज्ञान आहे, ज्ञान प्राप्त करायचं आहे तर सिस्टम येणार. आपल्या मनानुसार वागायचं तर काही सिस्टमची गरज नाही, पण त्यातनं काही लाभ पण होणार नाही. हां, पद्धतशीर करायचं असेल तर सिस्टम येणार तर नियम येणार, हां इन्फॉर्मेशन येणार. तर या 4 परंपरेतनं भगवद्गीता श्रवण करणे आवश्यक आहे. भगवंताने पद्मपुराण सांगितलं की कलियुगामध्ये मी 4 पर्यंत श्लोक मी आता घेत नाही, मला ते पाठही नाहीत पण आता घेते नाही. हां, 4 परंपरा मी पृथ्वीवर स्थापन केलेल्या आहेत. हां, त्या आहेत ब्रह्म परंपरा, श्री परंपरा, रुद्र परंपरा आणि कुमार परंपरा, किंवा श्री संप्रदाय, ब्रह्म संप्रदाय, कुमार संप्रदाय आणि रुद्र संप्रदाय. म्हणजे काय केलं, भगवंतांनी गीतेचं नॉलेज किंवा आध्यात्मिकतेचं नॉलेज ह्या चौघांना प्रथम दिलं, ब्रह्माजींना, श्री म्हणजे लक्ष्मीजींना, रुद्र म्हणजे भगवान शंकर शिवजींना, आणि कुमार म्हणजे वैदिक शास्त्रात एक ऋषीमुनी आहेत, हाय लेवलचे 4 ऋषीमुनी, लहान मुलांसारखंच वय असते त्यांचं कायम, त्यांना चतुर्कुमार म्हणतात. आता चतुर्कुमार, लक्ष्मी, शिवजी आणि ब्रह्माजी हे या 4 परंपरेचे पहिले आचार्य बनले. भगवंतांनी त्यांना नॉलेज दिलं पहिल्यांदा, आणि त्यांनी त्यांच्या शिष्यांना, त्यांनी त्यांच्या शिष्यांना, अशा प्रकारे या 4 परंपरेतनं आपण कुठूनही भगवंताच्या विषयी नॉलेज प्राप्त करू शकतो आणि ते फॉलो करू शकतो. आता ह्या 4 परंपरेमध्ये कलियुगामध्ये म्हणजे गेल्या 1000 वर्षाच्या आसपास पूर्वी, हां 800 पासून 1200-1400 वर्षापूर्वीच्या काळामध्ये, आजच्यापासून 4 परंपरेमध्ये 4 आचार्य मेन येऊन गेले, ज्यांनी या 4 परंपरेना काय म्हणूया पुनरुज्जीवित केलं. हां, ब्रह्मपरंपरेमध्ये, ब्रह्मसंप्रदायामध्ये आले ते उडुपीचे मध्वाचार्य, तुम्ही नाव ऐकलं असेल मध्वाचार्य. आता काळखंड प्रत्येकाचा 100-200 वर्ष गेले गेले आहे, साधारणपणे 1000-1200 वर्षापूर्वीचा आहे. श्री संप्रदायामध्ये आले ते तमिळनाडूतले रामानुजाचार्य, तुम्ही रामानुजाचार्य म्हणून नाव ऐकलं असेल तर तमिळनाडू, केरळा, आंध्र ह्या प्रभावात त्यांचा जास्त प्रभाव आहे. हां, मग रुद्र संप्रदायामध्ये आले, तुम्ही नाव ऐकलं असेल तर निंबाळकराचार्य, हे रुद्र परंपरेतले आचार्य होऊन गेले. आणि कुमार संप्रदायामध्ये आले तर ते आहेत विष्णू स्वामी. आणि तुम्ही कधी गुजराती लोकांमध्ये पाहिलं असेल काय म्हणतात ते पुष्टीमार्गी, हां श्रीकृष्ण शरणम मम असं म्हणतात काही गुजराती लोकांमध्ये असतं आहे, पुष्टीमार्गी म्हणतात ते, हे विष्णू स्वामी संप्रदायातले. हं त्यांच्यातले निंबाळकर सॉरी विष्णू स्वामी पहिले मेन आचार्य होते आणि त्यांचे अजून एक वल्लभाचार्य म्हणून होते, त्यांनी त्या गुजरात वगैरे या. तर असं नाही हं की इस्कॉनच एकटा आहे परंपरेत किंवा मीच एकटा आहे, पण ह्या चार परंपरा आहे आणि या चार परंपरेतनंच भगवद्गीतेचं नॉलेज किंवा वैदिक शास्त्रांचं नॉलेज प्राप्त करणं हे आवश्यक आहे. एक थोडासा विषय येईल हां शंकराचार्यांचं काय ते कोणत्या परंपरेत आहे, तर तो विषय मला वेळ उरला तर आज घेईन नाहीतर ॲडव्हान्स गीता कोर्समध्ये घेईन. वेळ उरला किंवा प्रश्नोत्तर मी विचारले की कोणा काय प्रश्न असेल तर मला आठवण करा शंकराचार्यांची परंपरा काय आणि नक्की त्यांचं पोझिशन काय. एनिवे दुसरं आपण आपल्या आध्यात्मिक गुरूंना आचार्य म्हणतो. आचार्य म्हणजे आचरण करून जे शिकवतात, जसे रामदास स्वामी म्हणले, मला वाटतं रामदास स्वामी का जे कोण असतील, बोले तैसा चाले हां त्याची वंदावी पावले. सो जे गुरु आहेत त्यांनी ते फॉलो केलं पाहिजे. आजकाल बरेच गुरु असतात ते स्वतः फॉलो करत नाहीत, हां ते उपदेश मात्र देतात. हां तसं नाही चालायचं, काय ब्रह्मांड काय जगा सांगे हां ते देवा हां तसं ते नाही चालायचं. वन हॅज टू फॉलो, हां प्रीच नॉट व्हॉट यू प्रॅक्टिस नॉट, किंवा जे फॉलो करता ते सांगा. आणि तिसरं आहे त्यांना वैदिक शास्त्रांचे साधारणपणे प्रत्येक वैदिक बघा सगळ्या वैदिक शास्त्र खूप महान आहेत मी म्हटलं टोटल नॉलेज, पण जे आचार्य आहेत त्यांना साधारणपणे प्रत्येक वैदिक शास्त्राचं काय म्हणून एक सारांश माहिती असतो. प्रत्येक वैदिक शास्त्रामध्ये डिटेलमध्ये माहीत नसेल पण सारांश माहिती असतो. हां तर ह्या प्रकारे आहे शिष्याचीही काही लक्षणं आहेत, फक्त गुरूंची नव्हे शिष्याची लक्षणं आहेत. हां कारण का आपल्याला शिकायचं आहे. हां तद्विद्धी प्रणिपात चौथ हे सगळं चौथ्या अध्यायात सांगितलेलं आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेश शांती ते ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शीन. पहिलं प्रामाणिक गुरुकडे आपण गेलं पाहिजे आणि तद्विद्धी प्रणिपातेन त्यांना आपण शरण जायला पाहिजे. आता बघा शरण जायचं म्हटलं की आपल्याला वाटतं म्हणजे काही सांगतील ते ऐकायचं, आपलं शोषण झालं तर कलयुगात शोषण होतं आहे. शरण जायचं आहे पण त्याच्या आधी तुम्ही गुरूंचे एक विश्लेषण किंवा अभ्यास करायला हरकत नाही आणि गुरुही तुमचा अभ्यास असं नाही की कोणी शरण आलं म्हणून गुरु म्हणे लिहा तोही पाहणार आर यू क्वालिफाईड, हां असं नाही की तोही पाहणार की शिष्य म्हणून तुम्ही योग्य आहात का, असं नाही की आले चला या आमच्या शाळेत भरपूर एंट्री आहेत घ्या, हां क्वालिफिकेशन आवश्यक आहे शिष्याची. तर पहिलं आता एकदा तुम्हाला पटलं की यस हे परंपरेतले प्रामाणिक टीचर आहेत, मी ह्यांच्याकडून नक्कीच काय शिकू शकतो, म्हणजे ह्यांच्याकडून हिच्याकडून जे कोण असतील मी नक्कीच काय शिकू शकतो किंवा शिकू शकते सॉरी, म्हणजे मी इथे एकच लिंग वापरणे ते सगळ्या लिंगांकरता हे समजून घ्या, हां तर शिकू शकतो किंवा शिकू शकते जे काय असेल, तेव्हा मात्र आपण शरण जायला पाहिजे. अरे तेव्हा पण शरण म्हणजे अंधविश्वास, पहिलं तर ऑब्झर्व करायला पाहिजे दोघांनी गुरुंनी शिष्याला शिष्यांनी गुरूंना. त्यानंतर शरण जायचं म्हणजे अंधविश्वास काय म्हणतील ते नाही, शरण जायचं म्हणजे आधी ऐकायचं, ऐकायच्या आधीच नुकीच जास्त शंका उपस्थित नाही करायची. प्रभुपाद म्हणतात वन शुड थिंक ऑन व्हॉट हॅज बीन हर्ड, ऐका आणि त्याच्यावर विचार करा, त्याला अंधविश्वासाने स्वीकार करू नका, आधी ऐका नम्रतेने ऐका. ती नम्रता भावना आहे ती आहे प्रणिपात, पहिले तद्विद्धी प्रणिपात नमस्कार करा. ज्यांच्याकडून आम्ही ऐकतोय त्यांच्याप्रती आपल्या मनात आदर भावना पाहिजे, ती आदर भावना विकसित होईला तुम्ही काही दिवस काही महिने मे बी एखाद दोन वर्षात ऑब्झर्व करू शकताय की बाबा ह्यांच्याकडून मी शिकू शकतो का, आणि तुम्हाला आदर भावना वाटली तर मात्र तुम्ही त्यांच्या मनात आदर भावनेने श्रवण केलं पाहिजे. आदर भावनेशिवाय श्रवण केलं तर त्याचा एवढा इफेक्ट येणार नाही. आदर भावना डेव्हलपला तुम्ही 6 महिने घ्या वर्षभर घ्या त्याला काही हरकत नाही. म्हणून बघा पहिल्या अध्यायात काय होतंय, अर्जुन आणि कृष्ण आहेत ना ते फ्रेंडली लेवलला चर्चा करतात आणि म्हणून कृष्ण जास्त बोलत नाहीत. दुसऱ्या अध्यायात म्हणजे पहिल्या 7-8 श्लोकामध्ये अर्जुन आणि कृष्ण फ्रेंडली लेवलला चर्चा करतात. मे बी निमकरत आहे तुम्ही सांगा मला तो श्लोकाला चकणार होत नाही, पण दुसऱ्या अध्यायातला का 8वा का 9वा श्लोक आहे, हां श्लोकची सुरुवात आठवत नाही शेवट होते, तिथे अर्जुन म्हणतो शिष्यस्तेहम शाधी माम माम त्वाम प्रपन्न, की मी गोंधळलो रे तुझ्याशी फ्रेंडली लेवलला चर्चा करतोय कृष्णा मी गोंधळलोय ह्यातनं मला काय लाभ होत नाही. नऊ आय सरेंडर टू यू ॲज अ डिसायपल, आता फ्रेंडशिपचा संबंध, अर्जुन कृष्णाला म्हणतो आता मी तुझा फ्रेंड म्हणून माझ्याला वागू नको, फ्रेंड म्हणून वागणं वेगळ्या प्रकारचं असतं आहे, आता मी तुला शिष्य म्हणून शरण येतो आहे, साधी प्लीज इन्स्ट्रक्ट मी. फ्रेंड इन्स्ट्रक्शन देत नाही, फ्रेंड मित्राच्या लेवलला ॲडवाईस करू शकतो आणि त्याची ऐकावं हे दुसऱ्या फ्रेंडनी बांधिलकी किंवा आवश्यकता विशेष नसते. पण अर्जुन म्हणतो तसं नव्हे, आत्तापर्यंत फ्रेंडशिप लेवलला चर्चा झाली आपली, आता आय सरेंडर टू यू, मी गोंधळलेलो आहे, माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळत नाही आहेत. हे आपल्या पहिल्या विषयात होतं की आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत आध्यात्मिक जीवनाचे, मी दुःखी काय आणि त्याची उत्तरं शोधली पाहिजेत, आणि त्याची उत्तरं शोधण्याकरता कोणातरी योग्य व्यक्तीकडे आपण गेलं पाहिजे. तर अर्जुन म्हणतो मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आहेत, फ्रेंडली चर्चा खूप झाली, मी तुला आता शरण येतो आहे भगवंता, मला उपदेश दे, मला आदेश दे. तेव्हा कृष्ण स्माईल करायला लागतात आणि त्यानंतर भगवंत खरं बोलायला चालू करतात. सो ऑब्झर्व करा, अर्जुनाने ऑब्झर्व केलं पण ॲट वन पॉईंट ही सरेंडर. हां, तर सरेंडर केल्यावर पण अंधविश्वास नाही आहे, लगेच भगवंताने काय सांगितलं त्या श्वासात त्या श्लोकात, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन, म्हणजे शरणागत करा, नम्र बना पण शंका विचारा. हां, परिप्रश्नेन सेवया, हां प्रश्न विचारायला काही हरकत नाही, उलट मनात शंका असतील तर विचाराव्या, त्या दूर कराव्या. शरणागत जायचं आहे, नम्रता करायची आहे, पण प्रश्नही असतील शंका असतील तर विचारायला हरकत नाही. अर्थात कधीकधी धीर धरला पाहिजे, शंका विचारायला कधीकधी उत्तर लगेच मिळत नाही, कधीकधी आपली योग्यता नसते, प्रश्न पडलाय पण त्याचं उत्तर समजायची योग्यता यायला 6-8 महिने वर्ष 2 वर्ष बाकी असतं. प्रश्न ठेवा, उत्तर येईल 1-2 वर्ष. आणि त्या बुक स्टॉल लावलेत काल आमच्या ह्यांनी बुक्सची आठवण केली, जे कोणी पुस्तकं वाचतील ना त्यांचा एक तुम्हाला अनुभव येईल. मी जसं म्हटलं गीता कोर्स असा डेव्हलप केला आहे की एक एक प्रश्न पडतील ते पुढे पुढे उत्तर येणार आहे. हां, पण हे बुक्स पण तसेच लिहिले गेले, तुम्ही वाचायला चालू केला एखादा प्रश्न येईल आणि तुम्ही बघता अरे 4 पानानंतरचं उत्तर ऑलरेडी आहे. हां, हा बरेच भक्तांचा असा अनुभव आहे. तर तरी पण मुद्दा काय, शिष्याने शरणागत जायला पाहिजे पण प्रश्नही विचारायला पाहिजेत. समजा पडले तर उगीच विचारायचे म्हणून विचारायचे नाही, दाखवायला की मलाही प्रश्न आहेत. खरोखर पडले, तुम्ही जे काय ऐकले त्याच्यावर विचार केला, काही पडले तर यस विचारा, परिप्रश्नेनं. आणि नुसतं प्रश्न नव्हे, तिसरं एक क्वालिफिकेशन महत्त्वाचं आहे, कारण का ती नम्रता आहे ना ती आपल्या वागणुकीत दिसली पाहिजे. शरणागत आहे ती वागणुकीत पण दिसली पाहिजे आणि म्हणून आहे सेवया. शिष्याचे 3 मेन क्वालिफिकेशनपैकी पहिलं आहे परिपात, शरणागत, मग प्रश्न आणि मग सेवया. सेवया म्हणजे आपण काहीतरी फिजिकल लेवलला सेवा केली पाहिजे. सेवा करायचे अनेक वेगवेगळे ऑप्शन्स आहेत पण केली पाहिजे, कारण त्या सेवा केली नाही तर ते जे ज्ञान आहे ना ते आपल्यामध्ये फक्त एक नॉलेज म्हणून राहील. त्याचं विज्ञान आपण त्याचं आपल्या आयुष्यात विशेष परिवर्तन करून घेऊ शकत नाही. म्हणून सेवा करणं ही हे आवश्यक आहे. सेवा करायचे ऑप्शन्स खूप आहेत, असं नाही की मी गृहिणी आहे, मी कॉलेजमध्ये आहे, जे काय नाही, सेवा करायचे ऑप्शन्स आहेत. पण सेवा केली तर जे ज्ञान आपण ऐकतोय ते आपल्याला विज्ञान बनेल, म्हणजे आपल्याला त्या ज्ञानाचा साक्षात्कार होईल. म्हणून सेवा हे शिष्याच्या लक्षणांमध्ये एक आहे. तो 9 आहे, मूव अहेड. ओके, एक गुरु शिष्याच्या विषयी थोडंसं बाकी आहे. आपल्याला आपल्या आध्यात्मिक गुरूंकडे नुसते आशीर्वाद प्राप्त करायला जायचं नाही आहे. कधी काही लोकांना वाटतं गुरूंचं काम आहे आशीर्वाद द्यायचे, तथा असतो मला माझं सगळं चांगलं होऊ दे, किंवा गुरूंकडून फक्त स्माईल. यस, गुरु आपल्यावर प्रसन्न झाले तर चांगलं आहे, पण काही लोकांना वाटतं गुरूंनी नुसतं स्माईल केलं पाहिजे. नो, गुरु हॅज टू इन्स्ट्रक्ट. कधी ते 2 शब्द बोलू पण शकतील आपण चुकलो तर, त्याची तयारी पण पाहिजे. ते आपल्याला द्वेष करत नाही 2 शब्द बोलतात तेव्हा, हां आपल्याला सुधारणा करता ते बोलत आहेत. सो वी शूड बी रेडी फॉर दॅट. आपण गुरूंकडून शिकायला जातोय, नुसतं स्माईल घ्यायला, नुसतं आशीर्वाद घ्यायला. असे अनेक आशीर्वाद बाबा असतात जगात, ते आशीर्वाद पण देतात, डोनेशन पण घेतात. तुम्हाला वाटतं बरं झालं आशीर्वाद मिळाला, हां आता सगळं माझं बरं होईल. सगळं बरं होण्याकरता भगवद्गीता नाही वाचायची. सगळं बरं होणार नाही आहे, सॉरी, दुःखालयम अशाश्वतम आहे. उगीच चुकीच्या कल्पना अशा अपेक्षा दाखवून काय फायदा नव्हे. हां, हे दुःखालयम अशाश्वतम आहे, भगवंतही याला बदलत नाहीत तर मी कुठनं तुमच्यासाठी बदलू. हां, भगवंतही बदलत नाहीत, हे आहेच दुःखालयम अशाश्वतम, पण त्याच्यामध्ये तुमची चेतना बदलू शकता तुम्ही. जी आपली भौतिकवादी चेतना आहे ती तुम्ही आध्यात्मिक चेतना करू शकता, जेणेकरून ह्या जगताचं बदलणार नाही. म्हणजे जसं म्हणतात ना, तुम्ही कमळासारखे होऊ शकताय, चिखलात हे चिखल आहे आणि आपण आता जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत आपण चिखलात आहोत, पण चिखलात असूनही चिखलात नाचणे ह्याकरता आपल्याला चेतना बदलली पाहिजे. आपली जी चेतना आहे ते शक्य आहे. तुम्ही आम्ही चिखलातनंच बाहेर पडू तर मग मृत्यू घ्यावा लागेल, पण मुद्दाहून आत्महत्या केलेले चिखलातनं बाहेर पडणार नाही, परत चिखलात जन्म येणार आहे. चिखलातनं बाहेर पडण्याकरता चेतना बदलूनच शरीर सोडायचं आहे. हां, नुसतंच आत्महत्या करून शरीर सोडलं तर चिखलातनं बाहेर पडणार नाही, परत चिखलात जन्म येणार दुसरा. हां, त्यामुळे आपल्याकडे पर्याय हाच आहे की आपली चेतना आपल्याला बदलायची. तेव्हा तुम्ही चिखलात असूनही चिखलाच्या परिणामांपासून प्रभावापासून मात्र लांब होऊ शकता, आध्यात्मिक लेवलला राहून आध्यात्मिक चेतनेचा आध्यात्मिक आनंदाचा अनुभव करू शकता पृथ्वीवर राहूनही. हां, तर हा विषय आपल्याला करायचा आहे. तर एनिवे, तर गुरूंकडे आपल्याला स्माईल घ्यायला किंवा आशीर्वाद घ्यायला जायचं नाही, आपल्याला उपदेश घ्यायला, शिक्षण घ्यायला, हां, मार्गदर्शन घ्यायला जायचं. अर्थात हे मार्गदर्शन स्लो असेल, इट्स अ असं नाही की तुम्ही 2 दिवस गेले आणि 10 दिवसाचा विषय, नो, इट्स अ स्लो अँड स्टेडी कंटिन्युअस रिलेशनशिप हे आवश्यक आहे. तर आता शेवटचे जो अर्धा तास, म्हणजे अर्धाच नाही, अर्धा वेळ उरला आहे. 7:50 झालेत, 30-35-40 मिनटं जी उरली आहेत त्यात थोडंसं आता इथनं उठून गेलो. आपल्याला ऐकलं आहे, पटलं आहे, भगवंताशी संबंध जोडायचा, अकर्म करायचे. अकर्मामध्ये म्हटलं की आपल्या क्रिया समजा, तसे अनेक पाप कार्य आहेत वैदिक शास्त्रात, पण 4 मुख्य पापकार्य सांगितलेली आहेत, व्याभिचार, नशापान, जुगार आणि मांसाहार. ह्याच्याशी कुठे कनेक्टेड असतील, ह्याच्या बाबतीतल्या धंद्या उद्योगधंद्यात असतील, तर तो उद्योगधंदा थोडासा ॲडजस्ट करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. उगीच उद्याच्या उद्या सोडा असं माझं म्हणणं नव्हे, पण ॲडजस्ट करायचा प्रयत्न केला पाहिजे. आपला उद्योगधंदा व्याभिचाराशी, म्हणजे अनैतिक स्त्री पुरुष संबंध, थोडक्यात वेश्याव्यस्था किंवा काय असल्या ब्ल्यू फिल्म वगैरे असल्याशी कनेक्टेड असेल तर नाही केला पाहिजे. जुगार, वेगवेगळ्या प्रकारचे जुगार, सत्ता, ह्याच्याशी असेल तर तो मात्र बदलायचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरं आहे नशापान, म्हणजे सिगरेट, तंबाखू, गुटखा, ह्याच्याशी कनेक्टेड व्यवसाय असेल तर तो बदलायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तिसरं आहे मांसाहार, ह्याच्याशी कनेक्टेड व्यवसाय असेल तर हे 4 मेन पाप कार्याचे पाय. बाकी खोटं बोलणे, फसवणे हे सगळे पण पाप आहेत. हां, पण मेन पाप कार्य आहेत. हां, अभ्यस्ति दात दातस्मै स्थानानि कलये ददौ द्यूतं पानं स्त्रिया सूनं यत्र अधर्म चतुर्विधा. श्रीमद भागवतमध्ये सांगतात की कलियुगात हे 4 अधर्माचे पाय आहेत. हां, द्यूतं पानं स्त्रिया सूनं. द्यूतं म्हणजे दूतकिडा, जुगार. पानं म्हणजे नशापान, इंटॉक्सिकेशन, त्यात तंबाखू पण आला जाता. द्यूतं पानं स्त्रिया म्हणजे पती पत्नी सोडून स्त्री पुरुषांचे संबंध, आणि सूनम म्हणजे प्राणीहत्या. हे 4 मेन आहेत. आता तुम्ही म्हणाल की नाही, आत्ता मला ना थोडीशी तंबाखू खायची सवय, आत्ता आमच्याकडे मांसाहार होतो काय म्हटलं ना, एका दिवसात लगेच नाही आहे व्यवसाय आहे तर हळूहळू. जसं आमचे एक शेट्टी म्हणून मुंबईला होते, त्यांचे तर 5 बिअर बार आणि काय ते सगळे हॉटेल तसले व्हेज नॉनव्हेजचे होते, पण त्यांना जेव्हा त्यांनी कळलं. आणि बिअर बार आणि हॉटेलचं जो आहे नॉनव्हेज हॉटेलचा कमाई सॉलिड असते, सॉरी कलियुग आहे काय करणार, ह्याचीच कमाई जास्त असते. पण ह्यांनी ठरवलं हळूहळू, त्यांनी त्यांच्या जागा स्वतःच्या होत्या, मालकीच्या किंवा भाड्याचे असतील, त्यांनी त्यात कुठे व्हेज हॉटेल चालू केलं, कुठे जिम चालू केली. हां, व्यवसाय त्यांनी चालू ठेवले, ते म्हणतात ऑलरेडी मी एवढे कमवले, आणि ह्यातनंही ह्या जिम, व्हेज हॉटेल किंवा तत्सम काय काय त्यांनी वेगळे 4-5 व्यवसाय चालू केले, पण त्यामुळे ह्यातनंही मी आता एवढे कमवतो, म्हणजे जगायला किती पाहिजे माणसाला. हां, जगण्यापेक्षा मी भरपूर कमवतो ह्या 5 व्यवसायात. नाही, नक्कीच पहिले जे बिअरवारमधनं कमवायचो त्याच्या मेबी 25% कमवत असेल मी आज, तो त्याग त्यांनी केला. अर्थात म्हणतात ते त्या बिअरबारच्या 25% मला खूप झाले जगायला, इनफ, मग मी काय ते करू. सो हा बदल आपल्या हातून हळूहळू का होईना. हां, आपला संबंध या 4 क्रियांशी असेल, एकदम होणार नाही. अर्थात एकदम होणार नाही म्हणून काय 50 वर्षांनी करायचं असंही नव्हे, पण हळूहळू का होईना जुगार, व्याभिचार, मांसाहार, नशापांपासून आपण लांब राहायचा प्रयत्न केला पाहिजे हळूहळू, वैयक्तिक लेवलला आणि व्यवसायाच्या लेवलला. एका दिवसात होत नाही. हां, अनेक अडचणी असू शकतात वेगवेगळ्या प्रकारे, घरी वेगवेगळ्या ठिकाणी काही काही घरी पटणार नाही ओरड, पण स्लोली आपला ध्येय स्पष्ट पाहिजे की आपल्याला ह्या चार वस्तूंपासून व्यावसायिक लेवलला आणि वैयक्तिक लेवलला ह्या चार वस्तूंपासून मला लांब राहायचे. म्हणजे मी वैयक्तिक नशापान नाही करणार, जुगार नाही करणार, हे आपण वैयक्तिक लेवलला लांब राहायचं आहे. आणि माझा व्यवसाय त्याच्याशी संबंधित असेल तरी लांब राहायचं आहे मला. तो व्यवसाय हळूहळू का होईना मी बदलायचा प्रयत्न केला पाहिजे. पण मी म्हटलं ना, कलियुगर गडबडचं युग आहे. फॉर एक्झाम्पल, तुमचा उद्या पेट्रोल पंप आहे, तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की पेट्रोल पंपमध्ये दारूची गाडी येऊन पेट्रोल करू शकत नाही. ॲटलिस्ट डायरेक्टली जरी तुमचा संबंध आहे तो तरी आपण नक्कीच कमी करायचा प्रयत्न केला पाहिजे डायरेक्टली. कारण का कलियुगात तुम्ही काही करा, कुठून कुठून फिरून संबंध ह्या चार वस्तूंशी येणारच आहे. पण डायरेक्ट तरी आपला पहिल्या स्टेपला, म्हणजे माझा डायरेक्ट संबंध तरी नको, मग इनडायरेक्ट तर कलियुगात गडबड आहे. हां, तर ह्या प्रकारे आहे. आता दुसरं, आपण काय करू शकतो, काय करू शकत नाही, म्हणजे सॉरी काय केलं नाही पाहिजे हे मी सांगितलं. पण ह्याच्यापेक्षा चार वस्तू मी सांगितल्या जे आपण शक्यतो अवॉइड केल्या पाहिजेत, व्याभिचार, नशापान, जुगार, मांसा. पण त्या जमल्या तेवढ्या करा, नाही जमल्या तर त्याचा एवढी चिंतन करू नका की अरे मला थोडं नशापानची सवय आहे, तंबाखूची, हळूहळू कमी करा, आमच्या घरी मांसाहार होतो. हे चार सर्वात कमी महत्त्वाचं आहे, म्हणजे महत्त्वाचं आहे कम्पेअर टू हे जे सांगतोय त्यापेक्षा कमी महत्त्वाचं. हा, म्हणून मी त्याला आधी सांगितलं, अर्थात हे महत्त्वाचं आहे. काय केलं पाहिजे, काय करायचं नाही ते सांगितलं, काय केलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. हां, काय केलं पाहिजे, कारण का हे सगळे करू शकतो. हां, त्याला म्हणतात ए बी सी डी, लक्षात ठेवू शकतो. आपण काय करायचं आहे, ए बी सी डी म्हणजे काय, घरी जाऊन ए बी सी डी बोलायचं का, नाही तसं नाही, ते शॉर्ट फॉर्ममध्ये आहे ए बी सी डी. त्याला एला म्हणतात असोसिएशन. तुकारामारच तेच म्हटलेत, बघा आपण काय वेगळं सांगत नाही आहोत. न लगे मुक्ती, मग काय लागे, संत संग देई सदा. असोसिएशन इंग्लिश शब्द आहे, सतसंग म्हणू. हां, सत्संग करायचा आहे, जे सतच्या मार्गावर चालणारे लोक आहेत त्यांचा संग करायचा. न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. आणि सुरुवातीचे जे प्राथमिक भक्त असतात ना, जेव्हा मी कनिष्ठ अधिकारी म्हणतो, थोडी ही माहिती तुमच्याकरता नाही आहे पण सांगून ठेवतोय, ही माहिती पुढची आहे. कनिष्ठ अधिकारी म्हणजे भगवंतांचे भक्तांचे पण तीन लेवल आहेत, कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी, उद्यम अधिकारी. जो कनिष्ठ अधिकारी आहे ना, तो काय विचार करतो, मी आणि भगवंत बस, बाकी कोणमध्ये नाही. पण तुकाराम महाराजांनी नाही म्हटलं, ते काय म्हटले, भगवान, ते भगवंतांना प्रार्थना करतायत, भगवंत मला तुम्ही पाहिजे नाही, मला काय पाहिजे, मला भक्तांचा संघ पाहिजे. हा खूप विचार करण्यासारखा विषय आहे. प्रल्हाद महाराज, नरसिंहदेव प्रल्हाद महाराजांकरता आले, पण प्रल्हाद महाराज काय प्रार्थना करतायत, मला तुमच्या भक्तांचा संघ द्या. आपल्याला वाटतं की मला भगवंताचं दर्शन पाहिजे, पण खरं वैदिक शास्त्र शिकवतात की भगवंताचं दर्शन यस चांगलं आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचा भक्तांचा संघ आहे. म्हणून शिवजी पार्वतीने सांगतात आराधनामपी सर्वेशाम विष्णू आराधनम परम. सगळ्या आराधनांमध्ये सर्वात उत्तम कोण आहे, विष्णू आराधना. तस्मात परतरम देवी, विष्णू आराधनापेक्षा पण एक चांगली आराधना आहे, तदीयानाम समर्चितम. जे विष्णूचे तदीय आहेत, म्हणजे विष्णूंचे जे भक्त आहेत, विष्णू ज्यांना आपलं म्हणतात, त्यांची सेवा करणे. म्हणून आपण पाहतो ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज, हे श्रीमद भागवत मधले तुकाराम महाराज, ज्यांची योग्यता अशी होती की भगवंत त्यांच्या समोर आले त्यांच्याकरता, आणि ते सगळे भगवंताकडे काय मागतायत, मला तुमच्या भक्तांचा संघ द्या. अरे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कनिष्ठ अधिकारी आहे तो म्हणतो मी आणि भगवंत बस, बाकी कोण मध्ये नको. हा, मागे बाकी सगळे लोक काय होऊ द्या का, मी दर्शन घेतोय ना, बाकी ज्यांना दर्शन नाही झालं माझ्यामुळे तरी चालेल. हा, असं काही होतंय. मध्यम अधिकारी म्हणतो नाही नाही, मी पण दर्शन घेतो, हो तर मी 5-10 मिनटं घेतो दर्शन, मग लगेच भाई, मग बाकीच्यांनाही मिळू द्या, म्हणजे सगळ्यांना मिळू द्या, मलाही मिळू द्या, भगवंतांनाही मिळू द्या, सगळ्या भक्तांनाही मिळू द्या. हे झाले कनिष्ठ, म्हणजे बस मी भगवंतासमोर आहे. अरे बाकी लोक आहेत, बाकी कमी बुटके लोक आहेत, बायकांची उंची कमी असते ते आहेत, गर्दी आहे ओढे, नाही नाही नाही, मी बस मी तासभर इथे. बट दॅट इज नॉट द हायेस्ट लेवल ऑफ भक्ती. हायेस्ट लेवल ऑफ भक्ती इज ॲटलिस्ट मध्यम अधिकारी, की सगळ्यांना मिळून होते ॲटलिस्ट. आणि जो उत्तम अधिकारी आहे तो म्हणतो मी दर्शन घेण्यास काय योग्य आहे, माझी काय, आय एम नॉट क्वालिफाईड, हे सगळे लोक जास्त उत्तम भक्त आहेत, ते भगवंतासमोर गेले तर भगवंत जास्त आनंदी होतील, मी मागेच राहतो, ह्यांना सगळ्यांना जाऊ दे पुढे. हा हा उत्तम अधिकारीची लेवल आहे. एनिवे तो आजचा विषय नाही, पण मुद्दा असा आहे की भगवंतांच्या भक्तांना आपण साईडला केलं तर आपला भगवंतांशी संबंध स्थापित होऊ शकत नाही. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणून असोसिएशन हा विषय महत्त्वाचा आहे. ए पासून चालू आहे. आणि सत्संगामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, जे कोण भक्त आपल्यापेक्षा उत्साही आहेत, प्रामाणिक आहेत, सिन्सिअर आहेत, त्यांच्याकडून ते शिकून घ्यायचं. काही लोक आपल्यापेक्षा सिन्सिअर नसतील, काही भक्त एखाद्या बाबतीत सिन्सिअर कमी असतील, एखाद्या बाबतीत सिन्सिअर जास्त असतील. भौतिक जगतातला स्वभाव काय आहे, कारण का मी थोडक्यात सांगतोय, भक्तांच्या संगतीत ना राहायचे काही टेक्निक्स आहेत. भौतिक जगतातली मानसिकता घेऊन तुम्ही भगवंतांच्या संगतीत राहिल्यानंतर तर दुःखी व्हाल, त्रासाल. भौतिक जगतातली मानसिकता काय असते, सगळीकडे वाईटच पाहिजे. हां, इथे ती तुम्ही घेऊन आली भावना भक्तांच्या संगतीत, तर तुम्ही तेच कंटिन्यू कराल. आपल्याला बदलायची, ज्याच्यात जे आपल्यापेक्षा चांगलं दिसतंय ते पाहायचं आणि ते आपण शिकायचं. वाईट दिसणार आहे, कारण का इथे परफेक्ट कोण नाही आहे. तुमच्यात काही दोष असतील, तुमच्यात काही दोष असतील, तुमच्यात काही दोष असतील, माझ्यात काही दोष असतील, सगळ्यांमध्ये दोष असतील, ते आपण दुर्लक्षित करून ते फक्त चांगलं आहे ते पाहायची कला शिकली नाही तर आपण उलट अजून वाईट स्थितीत जाऊया. दुसरा विषय आहे, कधी कधी वेगवेगळ्या घटना घडतील. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखाद दिवस प्रसाद कमी पडेल, असं काय होऊ शकतं एखाद दिवस. तर ह्या कधी करून जाऊ, तुम्हाला म्हणेल की अहो तुम्ही लाईनीत जा प्रसाद घ्यायला, असं काय डायरेक्टली शिरत आहे, पण तुम्हाला खरोखर घाई असेल म्हणून तुम्ही गेले असाल, असं काय होऊ शकतं आहे. ह्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, ह्या घटना चालू राहणार. हां, बघा आपण जेव्हा कुठे नोकरीला जातो इंटरव्ह्यूला आणि कोणतरी बाहेरचा म्हटला, हे तू इथे का बसला, तिथे बस, मग आपण म्हणतो का हे मी इंटरव्ह्यू देत नाही, मी जातो निघून. हां, नाही, आपण आपल्या गोलवर लक्ष ठेवतो फेमस. तर कधी कधी भक्तांच्या संगतीत, म्हणजे भक्तांच्या संगतीत मेन भावना काय पाहिजे, दोष नाही पाहिजे. दुसऱ्या भावनेचा सारांश आहे विनम्रता. हां, विनम्रता कशी पाहिजे, चैतन्य भावना सांगितलं, तुणादपी सुनीचेन तरोरिव सहिष्णुना अमानिन मान देन कीर्तनीय सदा हरी. भक्तांच्या संगतीत राहायचं असेल तर विनम्रता पहिलं काय पाहिजे, मी आणि भगवंत नव्हे. हां, सॉरी, त्याच्याआधी काय म्हटलं मी नंतर, हां, सत्संगामध्ये पहिलं हाताची आवश्यकता आहे, मग म्हटलं विनम्रता पाहिजे. नाही, आत्ता काय तर विनम्रता आधी काय म्हटलं मी, हां, दुसऱ्यांचे दोष पाहता कामाने. हां, दोष पाहता चांगलं पाहून ते शिकायचं. दुसरं पाहिजे विनम्रता पाहिजे. हां, तुणा कशी विनम्रता, चैतन्य भावनी खूप हाय लेवलची सांगितलंय, घाबरू नका, पण आहे सांगितलं, गवतापेक्षा नम्र. गवता आपण पाय ठेवतो, गवत नम्र बनते, मऊ असते आपल्याकरता, आपण पाय ठेवल्यावर ते वागतंय, आपण जसा पाय उचलतो ते परत ताठवतंय नेक्स्ट. हं, गवतावर आपण कधी थुंकतो, बसतो, काही लोक लघवी संडास करतात, काय काय सगळं होतं आहे, तरी गवत काही विरोध करत नाही. म्हणून महाप्रभू म्हणले गवतापेक्षा नम्र पाहिजे. झाडापेक्षा सहनशील, त्या झाडातलं लाकूड घेतो, त्याचीच कुराड बनवतो, झाडाच्या खाली सावलीत झोपतो, पण मग त्या झाडाला तोडतो पण. हां, झाडापेक्षा सहनशील बनलं पाहिजे. अमानिन मान देणं, जे आपल्याला मान देत नाहीत त्यांना सन्मान दिला पाहिजे, ही भावना घेऊन तुम्ही भक्तांच्या संगतीत यायला पाहिजे, नाहीतर दुःखी व्हाल. आधीच सांगतोय, दुसऱ्यांचा दोष पाहायचे नाहीत, अत्यंत नम्र बनायचं, मग तुमचा सत्संग आहे ना, त्याचे रिझल्ट सॉलिड मिळतील. रिझल्ट म्हणजे आध्यात्मिक प्रगतीचे रिझल्ट, तुमची चेतना सुधारत जाईल खूप. म्हणून गवतापेक्षा नम्र, झाडापेक्षा सहनशील, आणि जे आपल्याला मान देत नाहीत, जे आपल्याला बोलतात, दोष देतात, आरोप करतात, व्यवस्थित वागत नाहीत, ते त्यांची इमॅच्युरिटी असेल की आपल्याला तसं वाचत असेल. कधी कधी ते व्यवस्थित वागत असतात पण आपल्या मनात गडबड असते की हा असा वागला, त्याच्या मनात काही नसते, हं, आपला दोष असतो. हे काही घडलं तरी आपण मात्र अत्यंत नम्र बनायचं. ह्या प्रकारे भक्तांचा संघ असोसिएशन, अशी भावना घेऊन नाही आलं तर तुम्ही भक्तांच्या संगतीत फेल जाल आणि मग आध्यात्मिक जीवनामध्ये पण फेल जाल. हां, मग बी म्हणजे बुक्स, म्हणजे ह्याच्या पुढे तुम्ही आज बाहेर पडले तर चार वस्तू करू नका, ते सांगितलं. काय करा, नियमित सत्संग घ्यायचा प्रयत्न करा. हां, आपल्याकडे उत्तम प्रकारचे भक्त नसतील तर ज्या प्रकारचे भक्त आहेत त्या प्रकारचे, भगवंताने जी आपली सोय केली आहे तेच, हां बघा, एकदा तुमचा विवाह झाला की तुम्ही शेवटी पती पत्नीशी ॲडजस्ट करताच ना, जशी पत्नी असेल त्याच्याशी ॲडजस्ट करता, जसा पती असेल त्याच्याशी ॲडजस्ट करता. पती पत्नी आपल्याला काय परफेक्ट सहसा मिळतच नाहीत. परफेक्ट पती पत्नी अस्तित्वात असतात कुठे? कल्पनेमध्ये. बाकी असे विशेष काही अस्तित्वात नसतात, पण वी ॲडजस्ट. तिथे आता भारतीय संस्कृतीमध्ये आपण अजून घटस्फोट एवढा नाही आहे प्रकार, म्हणून वी ॲडजस्ट. अदरवाईज पाश्चात्य देशात दे डोंट ॲडजस्ट. हां, सहनशीलता कमी, आपल्याकडे सहनशीलता भारतात अजूनही थोडीफार आहे, हां म्हणून वी ॲडजस्ट, नाहीतर वी डोंट ॲडजस्ट. बस, पाश्चात्य देशामध्ये अमेरिकेमध्ये झालेले विवाहाचे 70% विवाह पहिल्या 3 वर्षात घटस्फोटात होतात. हां, 60%, 70% वी हॅव टू ॲडजस्ट. की मला हे जसं आपण म्हणतो हे माझे पती आहेत, वी ॲडजस्ट. पती म्हणतो ही आता पत्नी आहे, वी ॲडजस्ट. त्या प्रकारे हे भक्त माझ्या भगवंतांनी रत्नागिरीत दिलेले आहेत, आपण जिथे असू तिथे, काही त्यातले थोडेसे असे असतील, काही त्यातले थोडेसे तसे असतील, वी हॅव टू ॲडजस्ट. कारण का सत्संग न केल्याशिवाय तर पॉसिबल नाही आहे. सो ॲडजस्टमेंट, ती ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहे. कारण का आपण संपूर्णपणे सहनशील बनलं पाहिजे, नम्र बनलं पाहिजे, ह्या क्वालिटीज आहेत भगवत धामात जाण्याकरता पण. हां, त्या इथे विकसित व्हायला मदत होतात. मग बी म्हणजे बुक्स. बुक्स म्हणजे ज्यांना कोणाला लिहिता वाचता येतं थोडंफार का होईना, त्यांनी हे जे पुस्तकांचा स्टॉल आहे, इथे आज वाटतं थोडी मोठी मोठी पुस्तकं आहेत का छोटी पण आहेत? हां, दोन्ही आहेत, मोठी छोटी, काही छोटी छोटी 100 पानी पुस्तकं पण आहेत. हां, ज्यांना काही ना काही कोणत्या प्रकारे ही पुस्तकं वाचली पाहिजेत आपण, किंवा सत्संगामध्ये लेक्चर्स ऐकले पाहिजे. शक्यतोवर पुस्तकं वाचावी किंवा ऑफलाईन लेक्चर ऐकावे, म्हणजे फेस टू फेस. भले वक्ता एवढा चांगला नसेल, नवीन असेल तरी चालेल, पण तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ आहे किंवा तुम्ही फेस टू फेस ऐकूच शकत नाही. जसं फॉर एक्झाम्पल काल सुशीलजी थोडे लेट आले, त्यांचं कुठेतरी कोल्हापूर वगैरे मोठा व्यवसाय आहेत ना लांबच्या प्रवासाने. मग ठीक आहे, आपलं जे 4 दिवसाचे लेक्चर्स आहेत ते मी 4 दिवस झाल्यावर 1-2-4 दिवसात एका क्लाउडला टाकणार आहे, त्यांची लिंक तुम्हाला देईनच. हां, व्हॉट्सअपवर किशोरी देईलच, पण ते तुम्ही ऐकू शकता. त्यांनी म्हटलं, मी म्हटलं हो, मी टाकणार आहे 4 दिवस झाल्यावर क्लाउडला, लिंक येईल तुम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअपवर, तुम्ही नंतर परत ऐकू शकता रिव्हिजन म्हणून पण. हां, तर येस, जिथे ऑफलाईन शक्य नाही आहे तिथे ऑनलाईन लेक्चर्स. आज ऑनलाईन झालं, पण मी जेव्हा नवीन होतो म्हणजे 1995 साली तेव्हा आम्ही कॅसेट्सवर ऐकायचो, म्हणजे माध्यमातून ऐकू शकता. कॅसेट असो, CD असो, ऑनलाईन असो, आयपॉड असो, जे काय असेल ते, इंटरनेट असो, ऑफलाईन आधी ऐकावे त्यानंतर ऑनलाईन ऐकावे. सत्संग श्रवण, सत्संगामध्ये श्रवण करायचं आहे, नम्र बनायचं आहे आणि सेवा करायची. आपण काय म्हटलं, तद्विधी पणी पाहते ना परिप्रश्ने ना सेवया. तुम्ही सत्संगात आल्यानंतर ते कोणाची सेवा करणार? हां, सेवा करायला सत्संग आवश्यक आहे. आपल्याला सेवा शोधून काढायची आहे. कधीकधी कोण तुम्हाला सेवा देईल, जसं श्रीपादजींना मी सेवा दिली आहे, खुर्च्या बिर्च्या लावायची, खिडक्या उडायची, लाईट पंखे लावायची. कधी सेवा कोण देईल, कधी कोण सेवा देणार नाही, तर आपण शोधून घ्यायची. आपल्याला पाहिजे ती, कोणी दिली तर ठीक, नाही दिली तर शोधून घ्यायची. सेवा अनेक प्रकारची असते, खुर्च्या लावण्यापासून, कुकिंग करण्यापासून, वाढण्यापासून, डोनेशनपासून, जे काय असेल ती. हां, वेगवेगळ्या प्रकारची खूप सेवा असू शकते, किंवा एखादा कोण म्हातारा भक्त आहे त्याला थोडासा खाली देण्यात उतरवणे. सेवा शोधून घ्यायच्या आहेत आपल्याला, सेवा कधी मिळतील नाही मिळायचं शोधून घ्यायच्या आपल्याला पाहिजेत. हां, मला कोणी दिलीच नाही, अरे आपल्याला गरज आहे, आपल्याला गरज आहे, वी नीड इट. हां, तुमच्या शारीरिक, मानसिक, स्त्री पुरुष, पैसे काय कमी जास्त, तब्येत वर खाली, यानुसार तुम्ही सेवा निवडा, पण सेवा ही आवश्यक आहे. हां, सेवा ही आवश्यक आहे, हे विषय महत्त्वाचा आहे. A B आणि ज्या प्रकारे आपण परंपरेतनं ऐकलं पाहिजे, त्याप्रकारे शक्यतो परंपरेतलीच पुस्तकं आपण ऐकावी, वाचावी. आत्ता बघा, काही लोकांना ए जमणार नाही, ते म्हणतील माझा जॉब कुठेतरी कुठे आहे, काय रे फुणगूस, फुणगूस एक गाव आहे ना संगमेश, तिथे जॉब आहे, मी कसा सत्संग करणार, खूप कठीण आहे. मान्य, ऑनलाईन करा तेव्हा, हां, किंवा रेकॉर्डेड मिडियमवर करा, किंवा पुस्तकाच्या माध्यमातून करा. ए कधी कधी जमेल, कधी कधी नाही जमणार. काही काही लोकांचे जॉब सौदी अरेबियात वगैरे असतात, तिथे काही प्रोग्राम वगैरे नाही. हां, ऑनलाईन आहे उपलब्ध नाही, सौदी अरेबियातला ऑनलाईनला हे सगळं बंद करून ठेवलं असेल. हां, तर जे काय असेल ते. बी, काही लोकांनी आम्हाला ते लिहिता वाचता येत नाही, आता आमचं वय झालं, कुठे मी वाचणार हे सगळं. यस, प्राम म्हणजे खरोखर आहे बाबा, नाही जमत वाचायला. अर्थात मला आठवतं आहे, काही काही बायका पुरुष एवढे उत्साही आहेत ना, आपण मला म्हटलं ना जसं सुशील किंवा अक्षय म्हणून शिकू एवढं लांबून येतात, तसं काही काही बायका पुरुष एवढं उत्साही आहेत, त्यांना लिहिता वाचता येत नाही, पण त्यांनी पुस्तक घेतली प्रभुपादांची आणि गावी गेले की आपल्या नातवाला पंतव्याला भाच्याला अरे प्लीज मला वाचून दाखव रे, खूप त्यांचे ते तरुण पिढी नाही नाही अरे मला 10 मिनिट वाचून दाखव रे, असं करत करत काही लोकांनी अख्खी भगवद्गीता श्रीमद भागवत वाचलेलं आहे, त्यांना वाचायची इच्छा पण त्यांना वाचता येत नाही, अक्षरशः त्यांना लिहिता वाचता येत नाही, पण त्यांनी त्या इच्छा पूर्ण करून घेतली. जसं इच्छा असेल तिथे कसा ना कसा मार्ग निघतो, पण ठीक आहे काही लोकांना वाचता येणार नाही. म्हणून हे जे सी आहे ना सी, भगवंतानी कली काले धर्म हरिनाम संकीर्तन, हां यज्ञ पॉसिबल नाही आहे, हां आणि काय ध्यान पॉसिबल नाही आहे कलियुगात, प्रॅक्टिकली कलियुगात भगवंतानी असा मार्ग दिलाय की त्याला पॉसिबल नाही असं कोणीच म्हणू शकत नाही. एक वेळ पॉसिबल नसेल, बी पॉसिबल नसेल, तुम्हाला इथं वाचता येत नसेल, तर सी पॉसिबल नाही आहे. सी म्हणजे चॅन्टिंग किंवा जपा. गीतेतल्या 10व्या का 11व्या अध्यायात भगवंत म्हणतात यज्ञानाम जपयज्ञोस्मी, सगळ्या यज्ञांमध्ये सर्वात उत्तम यज्ञ हे जप करणे. आपण सेशनच्या आधी घेतो, नंतर आता मी दाखवतो परत काही जपा करायच्या पद्धती आहेत, तो मी दाखवतो. जप करणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. करीबा तुम्हाला नशा पण थोडा करावा लागतोय, चालेल करा, इन द सेन्स सवय जात नाही आहे, सोडायला पाहिजे, प्रयत्न करा, पण ठीक आहे ते व्याभिचार वगैरे सोडून द्या. ए आणि बी पण जमत नाही आहे तेही मान्य. सी तरी प्रत्येक कोणी करू शकतो या जगात, शिक्षित अशिक्षित निरक्षर साक्षर, हां आणि काय उंच बुटका इंडियन फॉरेन फुणगुसला करा सौदी अरेबियात करा. जप मला घ्यायची आहे, जप मला पण आवड नसेल तर बोटांवर करा, तेही नाही तर बोला मोठी बंद करून करा, पण जप करा. हां चांगलं आहे जपण्यावर केली तर, नाही तर बोटांवर केलं तर अजून म्हणजे तेही चालेल, नाही तर तेही नसेल तरी चालेल. हां आंघोळ केली तर उत्तम, नाही केली तरी चालेल. जपाला करायला काही नियम नाही आहेत, एकच नियम आहे नम्रतेने आणि ध्यानपूर्वक करा. अर्थात काही पॉईंट्स आहेत जसं केल्याने तुमचा जप चांगला होऊ शकतो. तर जप करायचा पहिला पॉईंट काय आहे, आपल्याला आपला जप ऐकायचा आहे. म्हणून आम्ही शक्यतो म्हणतो की सुरुवातीला तरी एकदम मनात करू नका. अर्थात काही लोकांना तसंच होत असेल तर करायला हरकत नाही, मनात करणे काही चुकीचं नाही आहे, पण आपल्याला आपल्या जग मनात बोलूनही ऐकू शकतो. काही लोकांना ते जमत आहे तर ते चालेल. मेन पॉईंट आहे आपल्याला काही लोक थोडं जास्त जोडायचं, हरे कृष्ण काही लोकांना तसं ऐकू येतं, प्रत्येकाला असं वेगवेगळं असेल. काही लोक पुटपुटतात हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे. ओके ज्या प्रकारे तुम्हाला तुमचा जप ऐकू येतोय आणि तुमचं त्याच्यावर लक्ष लागतं आहे, हां त्याप्रकारे तुम्ही तुमचा जप करायचा आहे. जपाचा मेन पॉईंट आहे जे आपण जप करतोय तो आपल्याला ऐकायचा आहे. अर्थात काही काही प्रकारे जप करणे हे मदत करतं चांगल्या जप करायला. फॉर एक्झाम्पल जप शक्यतो सकाळी करावा, पण एखादा नाईट शिफ्ट करून 12:30 असेल आणि तो 4 वाजता उठला तर मेबी त्याला झोपेची शक्यता आहे, मग त्यांनी 7 वाजता करावं. पण आपल्या नॉर्मल जीवनामध्ये शक्यता आहे तर त्यांनी सकाळी 5, 5:30, 6 जप करावा. जेव्हा कधी तुम्ही नॉर्मल जीवनात करू शकाल, नाही तर दिवसभरात कधीतरी तरी करावा, पण ॲटलिस्ट जेव्हा जमेल तेव्हा सकाळच्या जेवढा सकाळी कराल 5, 6, 7 आणि किती करावा. भगवंताने तर सांगितलं आहे कीर्तनीय सदा हरी 24 तास करा, पण स्टार्ट विथ सम, जसं आपण माळेवर बोललो, एक माळा करायला ना अंदाने एकट्याने केली, ग्रुपमध्ये करायला 10-12 मिनटं लागतात, एकट्याने केली तर 1-7-8 मिनटं लागतात, काहींना 6, काहींना 9 त्या रेंजमध्ये, पण 7-8 एव्हरेज. तर तुम्ही कमीत कमी 2 माळापासून चालू करा, हळू वाढू शकतंय. 2 माळे 15 मिनटं तरी आपण भगवंताला द्यायचे द्यावे दिवसात, जास्त नाही. अरे ज्यांच्याकडे वेळ आहे ते 4 माळा पण करू शकताय. हां आणि ना तुम्ही पाहू शकताय की आपण जेवढा जप करू ना तेवढा आपल्या जीवनामध्ये वेळ जास्त जास्त मिळतो. तुम्ही काम कमी करत नाही, काय होतं तुमचं जीवन सिस्टमॅटिक बनून जातं आहे, प्लॅनिंगनी बनून जातं आहे. जे नको असलेले टाइमपासचे कार्य आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतात, मग तो टाईम आपल्याला मिळतो. स्टुडंट्स लोकांकरता एक लाभ आहे की समजा तुम्ही आत्ता 5 तास अभ्यास करताय आणि तुम्ही समजा 1 तास जप केला, तुम्ही माझा अभ्यासाला एक वेळ 1 तास कमी पडेल, नाही तुमचा आता अभ्यास 1 तासाने वाढेल. कसा काय, तुम्ही 4 तासात या क्वालिटीचा अभ्यास कराल की पूर्वी तो अभ्यास करायला तुम्हाला 6 तास लागले असते. तर त्याप्रकारे 1 तास जप करून तुमचा वेळ वाया नाही गेला, उलट तुमचा वेळ वाचला 1 तासाने. तर हे असे अनेक प्रकारे तुमच्या आयुष्यात तुम्हाला वेगवेगळ्या घटना दिसून येतील, अनुभव दिसून येतील, जप केल्याने वेळ वाया जात नाही. हां तुमचं लाईफ ऑर्गनाईज बनतं आहे, प्लॅन्ड बनतं आहे, माइंड पीसफुल बनतं आहे, तुम्ही जास्त एफिशियंट बनता तुमच्या कार्यात. हां, त्या प्रकारे जप नियमित बघा. जगात तुम्हाला एस चार दिवसाचा लेक्चर की तुम्हाला काही जमलं नाही, काही लक्षात नाही, चालेल, सी तरी लक्षात ठेवा. हां, इकडे जाताना सी तरी लक्षात ठेवा, तो म्हणजे नियमित जप करणे. जप माळेवर कमीत कमी 15 मिनिटांपासून म्हणजे 2 माळांपासून चालू करा. जसा वेळ मिळेल, कॉन्फिडन्स वाटेल, लाईफ ॲडजस्ट होईल, वाढवत जावा. किती वाढवावा ते आपण ॲडव्हान्स गीता कोर्समध्ये घेऊया. अर्थात शक्य असेल 24 तास करावा, पण नाहीतर कितीपर्यंत वाढवावा. हं, तर सी हे खूप महत्त्वाचं आहे, हे हायेस्ट यज्ञात आहे. आणि हे हरे कृष्ण मंत्र का बरं मी सांग बघा. जसं मी काल म्हटलं, हे इस्कॉनवाले हरे कृष्णांचं करतात तसं नाही आहे. आम्ही भगवद्गीता ब्रह्मसंहिताचा अभ्यास केला आणि म्हणून सांगितलं म्हणून करतो. त्या प्रकारे इस्कॉनवाले हरे कृष्ण मंत्र जप करतात ही भाषा एका प्रकारे चुकीची. हरे कृष्ण मंत्र आपल्या कली संतन उपनिषद म्हणून एक उपनिषद आहे. हां, त्याच्यात दिलेलं आहे. आणि त्या उपनिषदामध्ये आधी तो नारद मुनी पिपल्यांशी चर्चा करतात. त्यात नारद मुनी काय सांगतायत, त्यांनी आधी हा हरे कृष्ण मंत्र दिला, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. आणि मग ते मुनी सांगतायत, इति षोडशक नामनम कलौ कल्मष नाशनम न अतः परतर उपाय सर्व वेदेशु दृष्टये. हे जे 16 नावाचं हरे कृष्ण मंत्र आहे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, इति षोडशक नामनम कलौ कल्मष नाशनम, हे कलियुगाचे जे कल्मष आहेत, दोष आहेत, त्याचा नाश करायला हा सर्वात बेस्ट मार्ग मला दिसत आहे. न अतः परतर उपाय, ह्याच्यापेक्षा परतर उत्तम हां पर उपाय मला कोणता दुसरा संपूर्ण वैदिक शास्त्रात दिसत नाही, असं नारद मुनींचं म्हणणं आहे. अर्थात असा काही हट्ट नाही की हरे कृष्ण मंत्रच जप केला पाहिजे, पण भगवंतांच्या नावाचा जप केला पाहिजे. तुम्ही श्रीराम जयराम जय जय राम तुम्हाला वाटत असेल करू शकताय, तुम्ही रामकृष्ण हे करू शकताय, तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाचं करू शकताय, पण अर्थात आपल्याला कलिसंतन उपनिषद फॉलो करायचं असेल, आपलं काय असं खूप त्यांनी काय खूप असं अडकणारं असं नसेल, चैतन्य महाप्रभू जे कलियुगातले अवतार आहेत त्यांचं ऐकायचं असेल, तर आपण हरिकृष्ण मंत्राचा जप उद्यापासून किंबहुना आजपासूनच घरी गेल्यापासून नियमित दररोज करायचं ठरवलं पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण का जप करायला तुम्ही चालू केलं ना की तुमच्या आयुष्यात जादू घडायला चालू होणार. तुम्हाला अपेक्षित नसेल तसंच घडत बदल तुमच्या आयुष्यात घडायला चालू होते. म्हणून जप करणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. ए करा, बी करा, पुस्तकं वाचा, पण सी करणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि जपाला नियम काही नाही. नामनामकारी बहुधा निज सर्व शक्ती, भगवंतांचे अनेक नावं आहेत, हे मंत्र सोडून नरसिंहदेव विठ्ठल वामन असे पण आहेत, तर प्रत्येक भगवंताच्या नावामध्ये पूर्णपणे शक्ती आहे. तत्रार्पिता नियमितः स्मरणेन कालः, त्याला नियम स्मरण करायचे काही नियम नाही आहेत. दुर्दैव मी पण दुर्दैव काय आहे, हरे कृष्ण म्हणजे भगवंताच्या सगळ्या नावामध्ये संपूर्ण शक्ती आहे. स्मरण करायचे नियम काही नाही आहेत, पण दुर्दैव आहे की मला ती गोडी लागलेली नाही जप करायची. हा प्रॉब्लेम भगवंताच्या नावामध्ये नाही आहे, प्रॉब्लेम आपल्याला गोडी लागली नाही. गोडी का लागली नाही, मी सांगितलं सत्संग करायचे, मूळ काय सांगितले, दोष पाहायचे नाहीत आणि विनम्रतेने. हे जे पण आपल्यात गुण नाही आहेत तोपर्यंत आपल्याला हरिनामामध्ये गोडी येत नाही. जप करतो पण गोडी येत नाही. गोडी यायची असेल तर दुसऱ्यांचे दोष पाहणं कमी केलं पाहिजे आणि दुसऱ्यांचं निंदा करणे आणि नम्र नसणे हे कमी केलं पाहिजे, तेव्हा हरिनामामध्ये गोडी येईल. तुकाराम महाराज म्हणतात, गोड तुझे नाव गोड तुझे रूप. आपण जप करतो कधी कधी पण असं वाटतं की बाबा कधी हा संपणार, केवढा भार आहे, कशाला मी ठरवलं दररोज जप करायचा, बापरे आता ठरवलं तर करावं लागतं असं कधी कधी वाटतंय. पण ते आपली नम्रता असेल, आपल्यातला काय म्हणा दोष न पाहायची वृत्ती येईल, तेव्हा मात्र ते जप. हां, आता आपण म्हणतो हा झाला बाबा आजचा जप, आता उद्या बघू, कधी कधी असं भावना येते. पण गोड तुझे नाव म्हणजे अजून जप करू, अजून जिलेबी खाऊ, अजून गुलाबजामुन खाऊ, अजून आंबे खाऊ, गोड असलं की अजून अजून असतं संपत नाही. त्यानिवे हरे कृष्ण मंत्र वैदिक शास्त्रात आहे म्हणून करायचं आहे. आणि डी म्हणजे डाएट. डाएट म्हणजे मी काय तुम्हाला शाकाहार मांसाहार असं काय सांगत नाही, ऑलरेडी सांगून झालेलं आहे. जे काय तुम्ही शाकाहारी खाणार असाल आयुष्यात, भगवंताने एक विशेष महत्त्वाचा मुद्दा सांगितलाय, तुम्ही आज तुमच्या घरी सगळं शाकाहार असेल तर काळजी करू नका, पण जे काय तुमच्या घरी शाकाहार असेल, जे काय तुम्ही तुमच्या घरी शाकाहारी खाणार असाल, हां, ते भगवंतांना निवेद्य करून स्वीकारायचं. हा एक खूप महत्त्वाचा, खूप प्रभावी आणि खूप इफेक्टिव्ह प्रॅक्टिस आहे, किंवा सवय आहे म्हणण्यापेक्षा स्टेप आहे आपल्या आयुष्यातली. जे काय तुमच्याकडे, बघा पोळी आणि भात तरी बनतो प्रत्येकाच्या घरी, म्हणजे भाकरी भात काही नाही तर फक्त भात किंवा भाकरी, मग वरण भाजी पण बनते. जे काय शाकाहार बनत आहे ते, आणि समजा या गृहिणी आहेत खास करून, तुमच्या घरी सपोर्ट असेल नसेल, अपोज असेल, जे काय असेल, हां, तर तुम्ही काय करू शकताय, तुम्ही किचनमध्ये एक छोटासा भगवंताचा फोटो ठेवून द्यायचा ओट्याच्या साईडला. अर्थात तुमच्या घरी परिस्थिती असेल की तुमच्याकडे काही थोडा देवारा वगैरे आहे, तिथे कृष्णांचा फोटो ठेवून तुम्ही ते नैवेद्य करू शकत असाल तर उत्तम आहे. पण बघा, सगळ्या घरात वेगळी परिस्थिती असते, कसं तरी करून भगवंताला नैवेद्य करायचं. नैवेद्य करणं खूप सोपं आहे, बेसिक स्टेपला. थोडंसं अजून त्यात काही श्लोक वगैरे आहेत ते आपण काही दिवसांनी ऐकू. बेसिक स्टेपला, बेसिक स्टेप नैवेद्य कसा करावा, तुम्ही जे काय बनवलं ते प्लेटमध्ये घ्यावं, भगवंतांच्या फोटोसमोर ठेवावं, भगवंताला प्रार्थना करून म्हणावं, भगवंता हे सगळं तुमच्याच कृपेनी आहे, राईस फॅक्टरीत बनत नाही, भाजी फॅक्टरीत बनत नाही, आंबे फॅक्टरीत, आंब्याचं कॅनिंग होतं आहे पण आंबे फॅक्टरीत बनत नाहीत, हां, करवंद पण फॅक्टरीत लोणचं बनतं आहे, भगवंता हे सगळं तुमच्या कृपेने बनलेलं आहे, जे आपण खातो ते फॅक्टरीत बनत नाही, त्याचं परिवर्तन होऊ शकतं आहे, पण बटाट्याचे चिप्स होऊ शकतात, पण बटाटे मात्र भगवंतांच्या कृपेनेच बनतात. तर भगवंता हे सगळं तुमची कृपा आहे, कृपया मी जे काय जमते ते प्रेमाने तुम्हाला अर्पण करतोय, तुम्ही स्वीकारा, असं म्हणून तीनदा हरे कृष्ण मंत्र म्हणा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम, तीनदा मंत्र म्हणा. 2 मिनटं तिथे ठेवा ताट, जास्त वेळ जमत नसेल 5 मिनटं ठेवता आलं तर उत्तम आहे, आणि मग भगवंताला थँक्यू म्हणून ते काढून घ्या, आणि तो प्रसाद आहे, आणि तो प्रसाद खाऊन तुमच्या घरी, समजा खास करून मातेंकरता मी बोलतोय, तुमच्या घरी पती म्हणजे पती भाऊ सासू सासे ह्यांचं एवढा सपोर्ट नसेल भक्तीला, तर असा अनुभव 90% असा होतो की त्यांचा प्रसाद खाऊन 2, 4, 5, 10 वर्षांनी तुम्ही गपचूप प्रसाद करून टाका, घरी वाड्या घरी ऑफरिंग नैवेद्य करून टाका गपचूप, खूप परिवर्तन पडतं प्रसाद खाऊन. आणि घरी सपोर्ट असेल किंवा पुरुष मंडळी, तर पुरुष मंडळीच्या बाबतीत बायको बनवते पण ती काय नैवेद्य करून द्यायला तयार नाही, किंवा आई बनवते, हरकत नाही. जे काय शाकाहारी तुमच्या ताटात आलं आहे, हां, थोडासा फोटो ठेवता आला तर ठीक आहे, फोटो जरी नाही ठेवता आला, जसं मी मेसमध्ये होतो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, हां, आता मुंबई, आता कसं आहे प्रचार खूप वाढल्यामुळे, हां, मुंबई पुणे काय जवळजवळ सगळ्याच कॉलेजेसच्या आजूबाजूला आपले इस्कॉनचे केंद्र आहेत, आणि तिथे प्रसाद व्यवस्थित नैवेद्य वगैरे झालेला शुद्ध शाकाहारी पवित्र प्रसाद खायला मिळतो, ती आज सोय, पण आमच्याही नव्हतं. हां, तर तेव्हा जे काय आमच्या शाकाहारी मेसमध्ये आम्ही जायचो, तेव्हा मनात मी ती थाळी समोर घ्यायचो, मनात हरे कृष्ण मंत्र म्हणायचो, भगवंता मी आज तुला हेच नैवेद्य करू शकतो, उत्तम प्रकारचं नैवेद्य मी करू शकत नाही आज इच्छा असून, तर काही पुरुष मंडळी आहेत त्यांना ज्या प्रकारे शाकाहाराचं जेवण मिळेल ते तुम्ही घ्या, भगवंताला नैवेद्य करा मनामध्ये, हरे कृष्ण मंत्र म्हणा, भगवंता जे आहे तसं मी, मला ह्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे अर्पण करायची इच्छा आहे, हां, प्रयत्नही करीन, पण आज ते पॉसिबल नाही आहे, तर कृपया तुम्ही स्वीकारा, आणि मग तुम्ही कृतज्ञ भावनेने भगवंतांचा प्रसाद, म्हणजे कृपा, प्रसादचा अर्थ आहे कृपा, भगवंत कृपा करून ते आपल्याला देत आहेत, ते आपण स्वीकारू शकतो. म्हणून डाएटमध्ये हा विषय महत्त्वाचा आहे, की म्हणून प्रभुपाद म्हणतात, बघा नुसतं शाकाहारी बनणे कसं खूप मोठं नाही आहे, हां, माकड गाढव कबूतर पण शाकाहारी असतात, हां, नुसतं शाकाहारी बनणे काही खूप मोठं नव्हे, आपल्याला शाकाहारी किंवा मांसाहारी बनायचं नाही आहे, आपल्याला प्रसादाहारी बनायचं आहे, हां, आणि प्रसाद म्हणजे फक्त काहीतरी पेढा लाडू जिलेबी नव्हे, जे काय तुम्ही खाणार ते प्रसाद आहे, हां, आणि ह्या एक छोट्याशा क्रियेनी ना काय होईल, तुमची खूप साऱ्या क्रिया भक्ती बनून जाईल. तुम्ही बाजारातनं भाजी आणता, धान्य आणता, ते निवडता, ते चिरता, म्हणजे महिलांच्या बाबतीत, तुम्ही कुकिंग करता, ती सगळी अकर्म बनून जाईल. जेव्हा जोपर्यंत तुम्ही स्वतः करता जे करताय ते कर्म झालं, त्याचं फळ येणार. भगवंत 13 अध्यायातल्या 13 श्लोकात सांगतात, यज्ञ शिष्टासी नो संतो मुच्यंते सर्व किल भिषय भुंजते ते अघम पापा ये पचनते आत्मकारणात, जे यज्ञ म्हणजे भगवंतांना अर्पण करून खातात ते सगळ्या पापातनं मुक्त होतात हळूहळू. आणि जे फक्त स्वतःचा उपभोग म्हणून खातात भुंजते ते भले शाकाहार असेल ते फक्त पापच आहे, भुंजते ते अघम पापा. म्हणून एक भगवंताला, आता तुम्ही नोकरी करता म्हणजे नोकरी धंदा जे काय असेल ते, त्या नोकरी धंद्यातनं पैशाने तुम्ही गहू तांदूळ विकत आणता तर तुमचा नोकरी धंदा पण सेवा झाली, कारण का तुम्ही नैवेद्य करताय. तुम्ही कुकिंग करता, महिन्याचं सामान आणता, बाजारात जाऊन आठवड्यात भाजी आणता, जे काय तुम्ही करता, महिला कुकिंग करतायत, सामान आणणे, नोकरीतनं पैसे कमवणे, त्या पैशातनं सामान आणणे, हे फक्त एक शेवटचं 5 मिनिटं नैवेद्य केल्याने आपली एवढी सगळी क्रिया अकर्म होणार आहे. कारण का ते सगळं भगवंताकरता आपण करणार आहोत. अर्थात नोकरी पण त्याच भावनेने करायची आहे, नोकरी तीच करायची आहे, भावनेने काय करायची आहे, मग नोकरी व्यवसाय जे काय असेल ते, की मी हे भगवंता तुझ्याकरता करतो आणि ह्यातनं जो लाभ होईल त्या सगळ्याचा वापर मी तुझ्याकरताच सेवेत करणार आहे. तुमचं एका ह्याच्याकरता काय करावं लागेल, एक शेवटचा स्टेप आहे, सॉरी आजचा शेवटचा विषय, एक 2-4 मिनटं अजून, आत्ता 8:30 झालेत, परफेक्ट एक 5 मिनटं. आपण जे काय नोकरीधंदा करतो त्याचा सगळं भगवंताची सेवा करायची असेल तर आपल्याला आपल्या म्हणजे आपल्याला मंदिरात राहावं लागेल. अरे मंदिरात घर सोडायचं नाही नाही, आपल्या 2 चॉईस आहेत, मंदिराला तुमचं घर बनवा जसं आम्ही केलं तसं, किंवा तुमच्या घराला मंदिर बनवा, पण 2 पैकी 1 करावं लागणार. बघा एखादी वास्तू आहे मंदिर, तुम्ही लांबून एखादी वास्तू पाहिली आणि अरे ते बघा ते मंदिर आहे, तुम्ही कसं काय ओळखता ते मंदिर आहे लांबून? हां काय म्हणतंय वर काय असतं, हां ते चक्र असते आणि ते एक ध्वज असतो, हां चक्र आणि ध्वजावरून ओळखता. आणि बघा लांबून तुम्हाला खरं तर कळस दर्शन आहे ना, ते इक्वल टू दर्शन आहे. विग्रहाचं दर्शन घेणे आणि कळस दर्शन हे सेम आहे, वैदिक शास्त्रात महत्त्व सेम आहे. तर जेव्हा कधी एखाद्या वास्तूच्या वर तुम्ही ते ध्वज पाहता किंवा ते चक्र पाहता कळस, तेव्हा तुम्हाला कळतं की हे वास्तूच्या आत विष्णूंची किंवा नारायणची किंवा गणपतीची सेवा होते. म्हणजे हे वास्तूचा मालक किंवा मेन कोण आहे, जे कोण त्यांच्या विग्रह आतमध्ये आहेत ते आहे. कलियुगात सगळ्यांच्या घराच्या वर एक असं चक्र किंवा ध्वज असतो, हां कसला असतो तो, हां अँटिनाचा असतो. आता केबल टी व्ही आलेत पण पहिले त्या प्रत्येकाच्यावर, हां तो अँटिना काय दाखवतोय की आमच्या घरातला जो मेन, सगळे लोक त्यांचं दर्शन घेतात, त्यांची पूजा करतात, घरात अगदी देवाऱ्यासारखं समोर आणून ठेवलेलं आहे, हां ते आहेत इडियट बॉक्स. हां आमच्या घरातले मेन आहेत हे श्रीमान टी व्ही महोदय, जे सगळ्यातल्या मोठ्यातला मोठा असंच संघ आहे, लहान मुलापासून मोठ्यांपर्यंतची बुद्धी भ्रष्ट करतात, आणि आमच्या घरातले आम्ही सगळे मिळून त्यांचं सकाळ संध्याकाळ दर्शन घेतो, त्यांच्याकडून श्रवण घेतो, त्यांचा असंच संघ घेतो. तर थोडंसं ते परिवर्तन करायचं. टी व्हीला काढून टाका असं काय म्हणत नाही, जमलं तर करायला हरकत नाही, पण कमी काही त्याचं दर्शन तरी कमी करा. त्याच्या दर्शनच्या जे श्रीमद भागवतचं दर्शन घ्या, भगवद्गीतेचं दर्शन घ्या. हां अर्थात हल्ली टी व्हीमध्येही रत्नागिरीत चालू नाही झालं, पण बाकी शहरांमध्ये हरे कृष्णा टी व्ही किंवा वेगवेगळे सत्संग रामाचार्य मध्वाचार्य संप्रदायातले येतात ते ऐकायला हरकत नाही. हां एखाद्या वस्तूचा उपयोग करू शकतो, पण कसं असते ना ते खूप रिस्की आहे, ते खूप रिस्की आहे. आपण म्हणूया की मोबाईलच्या इंटरनेटला जाऊन मी सत्संग शोधेन, पॉसिबल आहे, त्यापेक्षा ऑफलाईन बरं. कारण का त्या मोबाईलमध्ये कधी काय प्रॉप होतं, कधी काय येतं आहे, आणि कुठे आपली बुद्धी भ्रष्ट होईल, काहीतरी बटन इकडे काही नाही ते बटन कुठेतरी दाबलं जाईल. हां म्हणून थोडंसं रिस्की आहे, करू नये असं नाही, पण थोडंसं काळजी घ्यावी. हां तर म्हणून हा जो आपला घरातला जो मेन आहे तो जो वरचा झंडा आहे हां तो थोडा बदलला पाहिजे. कारण का आपल्या घरातलं मेन, म्हणून आपल्या घरी मंदिर बनवायचं, एक तर मंदिरला घर बनवा, त्याकरता तुम्हाला ब्रह्मचर्य आश्रम किंवा वानप्रस्थ आश्रम किंवा संन्यास आश्रम शिकावं लागेल, किंवा तुमच्या घराला मंदिर बनवा, 2 पैकी 3रा पर्याय नाही आहे. तुमच्या घराला मंदिर कसं बनवाल, तुमच्या घरात पण भगवंतांना एक सुरुवात आपण एखाद्या राधाकृष्णाच्या किंवा श्रीराम लक्ष्मण सीतारामच्या फोटोपासून करू शकतो. त्याच्यात तुमच्या घरात कुठेतरी एक सन्माननीय स्थान द्या. बघा पहिली घरं थोडी मोठी होती, माझं तारापूरचं घर आता पारंपरिक घर मोठं होतं, त्या घरामध्ये एक खोली होती, त्याचं नाव काय होतं, देवघर. म्हणजे घरात भगवंतांना एक खोली दिली पाहिजे. आता घरही छोटी झाली, असतातच 2 खोल्या, 1 BHK 2 BHK वगैरे. पण बघा, हृदयात स्थान असेल ना तर घरात स्थान बनतं. म्हणजे बघा, मी बरेचदा रेल्वे, लोकल, एसटीनं प्रवास करतो. कधी 3 सीट असते आणि असा एखादा व्यक्ती आला, त्या व्यक्तीबद्दल हृदयात स्थान नसेल ना बसलेल्यांच्या बाबतीत, तर बसलेले काय करतात, असे ऑलरेडी सीट अडकून घेतात. त्यात हृदयात स्थान नाही आहे तुम्हाला, म्हणजे दाखवतात हृदयात स्थान नाही आहे, तुलाही इथे स्थान नाही, जागा नाही तुला. ओळखीचा व्यक्ती आला ज्याच्याबद्दल हृदयात स्थान आहे, हा ये ना, अरे 4 काय 5 पण बसू ऍडजस्ट करून. हा, हृदयात स्थान असणे महत्वाचं आहे. आणि मग घरात स्थान बनवायला पाहिजे. आपल्या घर हृदयात स्थान असेल त्या टी व्ही महोदयांचं, तर मग त्यांना स्थान बनणार. हृदयात स्थान असेल भगवान कृष्ण, राम, जे कोण नृसिंह, विठ्ठल, मग त्यांना आपल्या घरात थोडंसं प्रमुख स्थान दिलं पाहिजे. की आमच्या घरातले प्रमुख हे आहेत, ह्यांचं घर आहे. मग असं केल्यावर तुम्ही घराकरता, मग तुम्ही लाईट बिल भराल, वीज बिल भराल, घराचे जाड लोड कराल, पती किंवा पत्नी पण हल्ली पैसे कमवतात, म्हणजे जो कोण पैसे कमवून आणेल ते सगळं अकर्म बनायला लागेल. कारण ते सगळं तुम्ही भगवंताकरता करताय. नाहीतर तुम्ही आत्तापर्यंत काय तुमची भावना आहे, माझ्या घराकरता करतोय, माझ्याकरता करतोय. घर स्वच्छ ठेवलं पाहिजे. का? ते भगवंतांचं घर आहे आणि मी त्यातला सेवक आहे. कार्य तेच करायचं आहे. अर्जुनाने पण युद्ध केलं, पण भावना बदलायची आहे. या भावना बदलणारी तुमचं कर्म जे आहे ते अकर्मामध्ये परिवर्तित होणार आहे. तुमचा जो नोकरी आहे, धंदा आहे, व्यवसाय आहे, गृहिणी काम आहे, काही स्टुडंट लोकांकडे स्टडीज आहेत, जे काय आहे ते तुम्ही भगवंतांच्या सेवा करतो या भावनेने करायला चालू केलं पाहिजे. भगवंताला तुमच्या घरात प्रमुख स्थान दिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आज पर्याप्त झाली चर्चा. आपण काय करू शकतो, जसं मी रूमला होतो हॉस्टेलमध्ये इंजिनिअरिंगच्या, तर आमच्या रूममध्ये मी पण टेबलवर हां एक छोटासा भगवंताचा फोटो होतो. सकाळ संध्याकाळ उद्बत्ती अर्पण करायचो, काय नाही तर तेवढं तरी. हां, ज्यांना जमते ते उद्बत्ती, दिवा, तुळशी, फुलं संपूर्ण अर्पण करू शकताय, वेळ आहे, इच्छा आहे. हां, अख्ख्या हॉस्टेलमध्ये सगळी मुलं बरेचदा माझ्या रूममध्ये येऊन बसायची 5 मिनटं. का रे? म्हणतात तुझीच रूम एकट्याची सुगंधी आहे, बाकीच्या सगळ्या रूम दुर्गंधपूर्ण आहेत. कारण का आता भगवंताची रूम म्हटलं तुम्ही स्वच्छ ठेवलं, आता मला ती स्वच्छतेची सवय पण होती, पण स्वच्छ ठेवली पाहिजे. हां, बाकी त्यांच्या रूममध्ये कपडे पडलेले महिना ना महिने. हां, स्वच्छ झाडू लोटलं आमची गोष्ट, उद्बत्ती जाळणे तर अजून लांबची गोष्ट. हां, तर या प्रकारे म्हटलं तुझीच रूममध्ये हा थोडा बरा वास येतो, एक 5 मिनटं बसून जातो, म्हटलं ठीक आहे बसा. तर या प्रकारे आपल्या घरात भगवंतांना स्थान केलं आणि आपण नैवेद्य करायला चालू केलं की साधारणपणे आपल्या 70-80% ज्या क्रिया आहेत त्या अकर्म होऊन जाणार. हां, उरले थोड्या थोड्या करता येतील ते आपण पुढे चर्चा करू, पण आज मी इथे थांबतो. बेसिक माहिती झालेली आहे. हां, आणि असं ज्यांना कोणाला ॲडव्हान्स गीता कोर्स जो महिन्यातनं 2 दिवस होणार आहे, हे अनाउन्समेंट थांबवून घेतो, सॉरी रेकॉर्डिंग थांबवून घेतो.